श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पहिला। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवतायै नमः, श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः। ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्य वदनम कंठाटोपी च माला दंडकमंडलूधर कटांकर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थावतार धारक पाहि माम। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यं एकं नित्यं विमलमचलं सर्वधि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। जय जय श्री जगरक्षका, जय जय आजी भक्तपालका, जय जय कलिमलनाशका अनादि सिद्धा जगद्गुरु, जय जय क्षीरसागर विलासा माया चक्र चालका अविनाशा शेषशयना अनंतवेशा अनामातीता अनंता, जय जय आजी गरुडवाहना, जय जय आजी कमललोचना, जय जय आजी पतित पावना रमा रमणा विश्वेशा, मेघवर्ण आकार शांत मस्तकी किरीट विराजित तोची स्वयंभू आदित्य तेजवर्णिले न जाय, विशाल भाल आकर्ण नयन सरल नासिका सुहास्य वदन दंत पंक्ति कुंडकला समान शुभ्रवर्ण विराजती, रत्नमाला हृदयावरी जे कोटि सूर्यांसे तेजहरी हेममय भूषणे साजिरी कौस्तुभमणी विशेष, वत्सलांचनासे भूषण तेची प्रेमळ भक्तिची खूण, उदरी त्रिवळी शोभायमान त्रिवेणी संगमा सारखी, नाभी कमल सुंदर अति जेथे विधात्याची उत्पत्ति की चराचरा जन्मदाती मूळ जननी तेची पै, जानू पर्यंत कर शोभती मनगटी कंकणे विराजती करकमलांची आकृती रक्त पंकजा समान, भक्ता द्यावया अभयवर सिद्ध सर्वदा सव्यकर गदा पद्म शंख चक्र चार हस्ती आयुधे, कासे कसिला पीतांबर विद्युल्लते सम तेज अपार कर्दळी स्तंभा परी सुंदर उभय जंघा दिसताती, जेथे भक्त जन सुखावती जाचा दर्शने पतित तरती जाते अहोरात्र ध्याति नारदादी ऋषिवर्य, जाते कमला करे सुरित संध्या रागा समान रक्त तळवे योग्य चिन्हे मंडित वर्णिता वेद शिरले, चौदा विद्या चौसष्ठ कला जाते वर्णिता थकल्या सकळा ऐशा त्या परम मंगला अल्पमती केवी वर्णु, नारदादी मुनीश्वर व्यास वाल्मीकादी कवीवर क्रमु न शकले महिमांबर तेथे पामर मीकाय, जो सकळ विश्वासा जनिता समुद्र कन्या जाची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमूतया, त्या महाविष्णुचा अवतार गजवदन शिवकुमर एकदंत फरशधर अगम्य लीला जयाची, जो सकळ विद्यांचा सागर चौसष्ठ कलांचे माहेर रिद्धि सिद्धिचा दातार भक्त पालक दयाळू, मंगल कार्यी करिता स्मरण विघ्ने जाती निरसोन भजका होई दिव्य ज्ञान वेदांत सार कळेपा, സകല കാര്യാരംഭീതാണ കരുതീ ജാചാ നാമസ്മരണ ജാചാ വരപ്രസാദേ നാന ഗ്രന്ഥരചനാ കരുതീ കവി തയാ മംഗളാസി സാഷ്ടാംഗനമന കരുണീ മാഗേ വരദാന സ്വാമി ചരിത്ര സാരാമൃതപൂർണ നിർവിഘ്നപണേ ഹോവോ ഹേ ജിസാ വരപ്രസാദ മിഴതാ മൂഢ പണ്ഡിത ഹോതി തത്വത സകല കാവ്യാർത്ഥ യേതഹാതാ തീ ബ്രഹ്മസുതാ നമിയേലി മൂഢമതി മീ അജ്ഞാന കാവ്യാദികാൻസേ നസേ ജ്ഞാന മാതേ തു പ്രസന്ന ഹോവോന ഗ്രന്ഥരചനാ കരവാവി ജോ അജ്ഞാന തിമിരനാശക അവിദ്യാ കാനന ഛേദക ജോ സദ്ബുദ്ധി സാ പ്രകാശക വിദ്യാദായക ഗുരുവര്യ ജാചിയാ കൃപേ കരോന സച്ചിശാലാധേ ദിവ്യ ജ്ഞാന തേനേ സ ജഗീ മാനവപണ യേതസേ കീ നിശ്ചയേ ദേവീ അസതി മാതാ പിതര തൈസേ ചി ശ്രേഷ്ഠ ഗുരുവര്യ ചരണീ ടാഞ്ചിയാ നമസ്കാര വാരം വാര സാഷ്ടാംഗ മീ മതി മന്ദ അജ്ഞ ബാള ഘേതലീ അസേ ഥോര ആള തീ പുര വിണാര ദയാള സദ്ഗുരു രാജ ആപണചീ നവമാസ ഉദരീ പാളിലേ പ്രസവ വേദനാന്തേ സോഷിലേ കൗതുകേ കരുണീ വാഢവിലേ രക്ഷിയലേ ആദവരീ ജനനീ ജനകാ സമാന അന്യ ദൈവത ആഹേ കോണ വാരം വാര സാഷ്ടാംഗ നമന ചരണീ തയാഞ്ചാ കരീതസേ ബ്രഹ്മാ വിഷ്ണു മഹേശ്വര തിഹി ദേവാൻസാ അവതാര ലീലാ വിഗ്രഹി അത്രീകുമര ദത്താത്രയ നമിയേലാ തീനമുഖേ സഹാഹാത ഗളാ പുഷ്പമാളാ ശോഭത കർണീ കുണ്ടലേ തേജ അമിത വിദ്യുല്ലതേ സമാന കാമധേനു അസോനീ ജവളീ ഹാതീ ധരിലീ അസേ ധോളീ ജോ പാഹതാ ഏകാ സ്ഥളീ കോണാ സഹീ ദിസേനാ ചാരവേദ ഹോവുനീശ്വാന വസതി സമീപ രാത്രന്ദീന ജാസേ ത്രിഭുവനീ ഗമന മനോവേഗേ ജാതജോ ത്യാ പരബ്രഹ്മാസി നമന കരോനീ മാഗേ വരദാന സ്വാമി ചരിത്ര സാരാമൃതപൂർണ ഹോവോ കൃപേനേ ആപുലാ വാഢലാ കലീചാ പ്രതാപ കരുലാഗലേ ലോകപാപ പാവലീ ഭൂമി സന്താപ ധർമ്മഭ്രഷ്ട ലോക ബഹു പഹാ കൈസേ ദൈവ വിചിത്ര ആര്യാവർത്തി ആര്യപുത്ര വൈഭവഹീന ഝാലേ അപാര ദാരിദ്ര്യ ദുഃഖേ ഭോഗിതി ശിഥില ഝാലി ധർമ്മബന്ധനേ നാസ്തിക നാമാനിതി വേദവചനേ ദിവസേന്ദിവസ ഹോമ ഹവനേ കമീ ഹോവൂ ലാഗലീ സുതലാ ധർമാചാ രാജാശ്രയ അധർമ്മ പ്രവർത്തകാ നാഹി ഭയ ഉത്തരോത്തര നാസ്തികമയ ഭരതഖണ്ഡ ജാഹലേ നാനാ വിദ്യ ആണീകലാ ഹസ്താലാഗി ഗേലാ സകലാ ഐഹിക ഭോഗേച്ഛാ ബളാവലാ തേണേ സുതലാ പരമാർത്ഥ ധർമ്മ സംസ്ഥാപനേ കാരണേ യുഗായുഗി അവതാര ഘേരേ നാനാവിധ വേഷ നടണേ ജഗത്പതി സേ കർത്തവ്യ ലോക ബഹു ഭ്രഷ്ടധാലേ സ്വധർമാതേ വിസരലേ നാസ്തിക മതവാദി മാതലേ ആര്യധർമാവിരുദ്ധ മഗഘേതസേ അവതാര പ്രത്യക്ഷ ജോകാ അത്രീകുമര അക്കലകോട്ടി സാചാര പ്രസിദ്ധ ധാലാ സ്വാമി രുപേ കോഠേ ആണി കോണ ത്യാ കാളി കോണ്യാ ജാതീത കോണ ത്യാ കുളി കോണ വർണാശ്രമ ധർമ്മ മുളി കോണാ സഹീ കളേനാ തേ സ്വാമി നാമേ മഹാസിദ്ധ അക്കലകോട്ടി ധാലേ പ്രസിദ്ധ ചമത്കാര ദാവിലെ നാനാവിധ ഭക്ത മനോരഥ പുരവിലേ ചാസി സാഷ്ടാംഗ നമോനി കരി പ്രാർത്ഥന കരജോഡോനി ആപുലാ വിഖ്യാത മഹിമാജനി ഗാവയാസേ യോജിലേ തുമസേ ചരിത്ര മഹാസാഗര പാവേന കൈസാ പൈലതീര പരി ആത്മസാർത്ഥക കരാവയാ സാചാര മീനത്തെ ഥേ ദാഹലോ കിം വാ അഫാട ഗഗനാ സമാന അഗാധ ആപുലേ മഹിമാന അൽപമതി മീ അജ്ഞാന ആക്രമണ കേവീ കരു പിപിലികാ മണേ ഗിരീസി ఉసలూన ఘాళీన కాఖేసి కిం వా ఖద్యోత సూర్యాసి లోపవీనం హణే స్వతేజే తైసీ అసే మాజీ ఆళ బాళ జాణుని లడివాళ పురవితా తూ దయాళ దీన బంధూ యతివర్యా కర్తా ఆణి కరవితా తూచీ ఏక స్వామినాథా మాజీ ఆఠాయీ వార్తా నీపణాచీ నసేచీ ఐసీ ఐకూనియా స్తుతి సంతోషలీ స్వామి రాజమూర్తి కవిలాగీ అభయదేతి వరద హస్తే కరోనీ ఉణే న పడే గ్రంథాత సఫల హోతీల మనోరథ పాహుని ఆర్యజన సమస్త సంతోషతీల నిశ్చయే ఐసీ ఐకోని అభయవాణి సంతోష ధాలా మాఝియామని యశస్వి హోవోని లేఖణి గ్రంథ సమాప్తి ప్రతీపావో ఆతానము సాధు బృంద జాసీ నాహి భేదాభేద జే స్వాత్మసుఖీ ఆనందమయ సదోదీత రాహతి మగన మిలే కవీశ్వర జే శబ్ద సృష్టి సే ఈశ్వర జాంచీ కావ్యే సర్వత్ర ప్రసిద్ధ అసతీయాలోకీ వ్యాస వాల్మీక మహాజ్ఞాని బహుత గ్రంథ రచిలే జాని వారం వార తయాంచాచరణి నమన మాధే సాష్టాంగ కవికుల ముకుటావతంస నమిలే కవి కాళిదాస జాంచీ నాట్యరచనా విశేష ప్రియ జగీ జాహలి శ్రీధర ఆణి వామన జాంచీ గ్రంథరచనా పాహోన జ్ఞాతే హి డోలవితీమాన తయాంసే చరణ నమియేలే ఈశ చరణి జడలే చిత్త ఐసే తుకారామాదీక భక్త గ్రంథారంభీ తయా నమిత వర ప్రసాదా కారణే అహో తుమ్హీ సంతజని మజదీనావరి కృపా కరోని ఆపణ హృదయస్థ రాహోని గ్రంథరచనా కరవావి ఆతా కరు నమన దేకా శ్రోతే విచక్షణ మహాజ్ఞాని ఆణి విద్వాన్ శ్రవణి సాదర బైసలే మహాపండిత ఆణి చతుర ఐసా శ్రోతృ సమాజ థోర మతిమందమీ త్యాంచా సమోర ఆపలే కవిత్వ కేవి ఆణు పరీ థోరాన్సే లక్షణ ఏకమలా ఠావు కే పూర్ణ కాహీ అసతా సద్గుణ ఆదర కరితీ తయాసా సంస్కృతాచా నసే గంధ మరాఠీ హి నయే శుద్ధ నాహీ పఢలో శాస్త్ర ఛంద కవిత్వ శక్తి అంగీనసే పరీ హే అమృత జాణోని ఆదర ధరా వాజీ శ్రవణి అసే మాజీ అసంస్కృత వాణి తీయే కడే న పహావే న పహతాజీ అవగుణ గ్రాహ్యతి తుకేస ఘ్యావే పూర్ణ ఏవడి వినంతి కరజోడోన చరణి ఆపులా కరీతసే స్వామించా లీలా బహుత అసతి ప్రసిద్ధ లోకాత త్యా సర్వ వర్ణితా గ్రంథ పసరేల సముద్ర సా త్యామహో దధీతుని పాహి అమోల ముక్తా ఫళి ఘేతలీ కాహి ద్యావయామాన సుజ్ఞాహి అనమాన కాహి న కరావా కీహే ఉద్యాన విస్తీర్ణ తయా మాజీ ప్రవేశ కరోన సుందర కుసుమే నివడోన హార త్యాంసా గుంఫిలా కవి హోవో నియామాళి ఘాళీ శ్రోత్యాంచా గళి ఉహా ఠాకోని బద్ధాంజుళి కరీ ప్రార్థనా సప్రేమే అహోయా పుష్పాంసా సువాస తృప్త కరీల ఆపులే మానస హా సుగంధ నావడే జయాస తేచి పూర్ణ అభాగీ ఆతా అసోత హే బోల పుఢే కథా బహు అమోల వదవితా స్వామి దయాళ నిమిత్త మాత్ర విష్ణు కవి వైరాగ్యే ప్రత్యక్ష శంకర తేజే జైసా సహస్రకర దుష్టా కేవళ సూర్యపుత్ర భక్తా మాతే సమాన యతిరాజ పద కల్హార విష్ణు కవి హోవూన భ్రమర ज्ञान मधुस्तव साचार रुंजीते थे घालितसे। स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा सम्मत आदरे भक्त परिसोत प्रथमो ध्याय गोड़हा। श्री शंकरार्पणमस्तु श्री श्रीपाद श्री वल्लभार्पणमस्तु इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरणं नाम प्रथमो ध्याय समाप्त। अध्याय दूसरा। श्री गणेशाय नमः। कामना धरोनी जे भजती होय त्यांची मनोरथ पूर्ती तैसेची निष्काम भक्ता प्रती कैवल्य प्राप्ती होतसे। नृसिंह सरस्वती प्रकट झाले अगणित पापी तारिले करदळी वनी गुप्त जहाले गुरु चरित्री ती कथा। पुढे लोकोद्धारा कारणे भाग पडले प्रकट होणे धुंडिली बहुत पठणे तेची स्वामी यतिवर्य। स्वामींची जन्म पत्रिका एका भक्ते केली देखा परी तिज विषयी शंका मना माझी येतसे। गुरु राज गुप्त झाले स्वामी रूपे प्रगटले त्यांचे शक प्रमाण न मिळे म्हणोनी शंका पत्रिकेची। ते केवळ अनादि सिद्ध कुंतला येथे पत्रिकावाद लोकोद्धारा साठी प्रसिद्ध मानव रूपे राहले। अक्कलकोटा माझारी राजपा मोदी याचे घरी बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत। साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरोनी दर्शनाचा पातला त्यास दिवशी साचा आदरतयाचा केला की। त्याज सवे एक पारसी आला होता दर्शनासी ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले। तीन खुर्च्या आणोनी बाहेरी मांडा म्हणती एके हारी दोघांसी बैसवोनी दोहोवरी तिसरी वरी बैसले आपण। पाहोनी समर्थांचे तेज उभयतासी वाटले चोज साहेबाने प्रश्न केला सहज आपण आला कोठुनी। स्वामींनी हास्य मुख करोनी उत्तर दिले तया लागोनी आम्ही कर्दली वनातुनी प्रथमारंभी निघालो। मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे देखिली अपूर्व बंगाल देश समग्र आम्ही असे पाहिला। घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तटाक पावन नाना तीर्थे हिंडोन हरिद्वारा प्रती गेलो। पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तीर्थे समग्र ऐशी हजारो हजार नगरे आम्ही देखिली। मग तेथुनी सहजगती पातलो गोदा तटाका प्रती जियेची महाप्रख्याती पुराणांतरी वर्णिली। केले गोदावरी स्नान स्थळे पाहिली परम पावन काही दिवस फिरोन हैदराबादेसी पातलो। येवुनिया मंगळ वेढास बहुत दिवस केला वास मग येवुनी पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो। तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रमले आमुचे अंतर काही दिवस राहिलो। तेथोनी स्वेच्छेने केवळ मग पाहिले मोहोळ देश हिंदोनी सकळ सोलापुरी पातलो। तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने अक्कलकोटा प्रती येणे तेथोनी आजहाले। तैपासुनी या नगरात आनंदे आहो नांदत ऐसे आमुचे सकल वृत्त असे मुळा पासोनी। ऐकोनी या ऐशी वाणी उभयता संतोषले मनी मग स्वामी आज्ञा घेवोनी गेले उठोनी उभयता। द्वादश वर्षे मंगळ वेढा प्रती राहिले स्वामी राजयती परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न जाहली। सदा वास अरण्यात बहुधा न येति गावात जरी आलिया क्वचित गलिच्छ जागी बैसती कोणी काही आणोनी देती तेची महाराज भक्षिती क्षणैक राहुनी मागुती अरण्यात जाती उठोनी वेडा बुवा तया प्रती गावातील लोक म्हणती कोणी ही अज्ञाने नेणती परब्रह्म रूप हे त्या समयी नामे दिगंबर वृत्तीने केवळ जे शंकर तेव्हा तयांचा अवतार सोलापुरी जाहला ते जाणोनी अंतर खूण स्वामींसी मानिती ईश्वर समान परी दुसरे अज्ञजन वेडा म्हणोनी लेखिती दर्शना येता दिगंबर लीला विग्रही यतिवर्य कंबरे वरी ठेवुनी कर दर्शन देती तयासी अमृता समान पुढे कथा ऐकता पावन श्रोता वक्ता स्वामी समर्थ वदविता जाची सत्ता सर्वत्र अहो हे स्वामी चरित्र भरला असे क्षीरसागर मुक्त करोनी श्रवण द्वार प्राशन करा श्रोते हो तुम्हा नसावा येथे वीत सर्वदा सेवावे आकंठ भव भयाचे अरिष्ट तेणे चुके विष्णु म्हणे स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत आनंदे भक्त परिसोत द्वितीयो ध्याय गोडहा इति श्री स्वामी चरित्र सारामृते द्वितीयो ध्याय समाप्त। अध्याय तीसरा। श्री गणेशाय नमः। धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी जांची भक्ती त्यासी नाही पुनरावृत्ती पद पावती कैवल्य गताध्यायी कथा सुंदर स्वामींनी निवेदिले स्वचरित्र आणि बाबा दिगंबर त्यांचे वृत्त निवेदिले निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती काही वर्षे करोनी वस्ती मंगळ वेढे सोडिले मोहळा माझी वास्तव्य करीत अप्पा टोळ झाले भक्त तेथीचे साकल्य वृत्त अल्पमती केवी वर्णू स्वामी चरित्राचे हे सार म्हणूनी केला नाही विस्तार वर्णिता कथा समग्र ग्रंथ पसरे उदधी सम सवे घेवुनी स्वामींसी टोळ जाती अक्कल कोटासी अर्ध मार्गा वरुनी टोळासी मागे परतणे भाग पडे टोळे आज्ञा पिले सेवका जो वरी आम्ही येऊ का तो वरी स्वामींसी सोडू नका येथे समुक्काम करावा टोळ गेली या परतोनी स्वामी चालले उठोनी बहुत वर्जिले सेवकांनी परी न मानिले त्या तेथोनिया निघाले अक्कल कोटा प्रति आले ग्राम द्वारी बैसले यतिराज स्वेच्छेने तेथे एक अविंध होता तो करी तयांची थट्टा परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला पूर्व पुण्यास्तव निश्चिती आले सोळप्पाचे गृहा प्रती स्वामींसी जाणोनी ईश्वर मूर्ती सोळप्पा करी आदर सोळप्पाचे भाग्य उदेले यतिराज गृहासी आले जैसी कामधेनु आपण बळे दरिद्रियाच्या घरी जाय पूर्व पुण्य होते गाठी म्हणून घडल्या या गोष्टी झाली स्वामी राज भेटी परम भाग्य तयांचे धन्य धन्य तयाचे सदन जे स्वामींचे वास्तव्य स्थान सुरवराजे दुर्लभ चरण तयाच्या घरी लागले योगाभ्यासी योग साधिती तडी तापडी मार्गी श्रमती निराहार किती कराहती मौन धरिती किती एक एका चरणी उभे राहोन सदा बिलो किती गगन एक गिरी गवरी बैसोन तपश्चर्या करिता ती एक पंचाग्नि साधन करिती एक पवनाते भक्षिती कित्येक संन्यासी होती संसार अवघा सांडोनी एक करिती कीर्तन एक मांडिती पूजन एक करिती होम हवन एक षट्कर्मे आचरिती एक लोका उपदेशिती एक भजना माजी नाचती एक ब्राह्मण भोजन करिती एक बांधिती देवालये परिजयाचे चरण दुर्लभ सद्भक्ती वासोन केलियासी नाना साधन भावा वीण सर्व व्यर्थ योगयागादिक काही सोळप्पाने केले नाही परी भक्ती स्तव पाही स्वामी आले सदनाते तयाची देखोनिया भक्ती स्वामी तेथे भोजन करिती तेव्हा सोळप्पाचे चित्ती आनंद झाला बहुसाळ तैपासुनी तयांचे घरी राहिले स्वामी अवतारी दिवसेंदिवस चाकरी सोळप्पा करी अधिकाधिक तेव्हा राजपदाधिकारी मालोजी राजे गादीवरी दक्ष असोनी कारभारी परमज्ञानी असती जे अक्कलकोटाची प्रख्याती तेव्हा काही विशेष नवती परितयाचे भाग्य निश्चिती स्वामी चरणी उदेले तैपासुनी जगात तया नगराचे नाव गाजत अप्रसिद्धते प्रख्यात किती एक जाहले सोळप्पाचे गृहाप्रती आले कोणी एकयती लोका चमत्कार दाबिती गावात मात पसरली आपुली भावी प्रख्याती ऐसे नाही जयाचे चित्ती म्हणून या स्वामी राजयती बहुधा न जाती फिरावया लोका माझी पसरली मात नृपासी कळला वृत्तांत ही आपुलिया नगरात यती विख्यात पातले राहती सोळप्पाचे घरी दर्शना जाती नरनारी असती केवळ अवतारी लीला जांची विचित्र वार्ता ऐसी ऐकोनी राव बोलला कायवाणी गावात यती येवोनी फार दिवस जाहले परी आम्हा श्रुत पाही आजवरी जाहले नाही आता जावोनी लवलाही भेटू तया यतिवर्या परी ते केवळ अंतरज्ञानी ऐसी वार्ता ऐकिली कानी हे सत्य तरी येवोनी आतास देती दर्शना राव मुखातुनी वाणी निघाली तोची यती मूर्ती पुढे ठेली सकल सभा चकित झाली मती गुंगली रायाची सिंहासना खाली उतरोन राव घाली लोटांगण प्रेमाश्रुंनी भरले नयन कंठ झाला सद्गदित दृढ घातली मिठी चरणी चरण धुतले नेत्राश्रुंनी मगतया हस्तकी धरोनी आसनावरी बैसविले खूण पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी अभक्ती पळोनी गेली दूरी चरणी भक्ती जडली तई सकळ सभा आनंदली समस्ती पाऊले वंदिली षोडशोपचारे पूजिली स्वामी मूर्ती नृपराये निराकार आणि निर्गुण भक्तासाठी झाले सगुण तयांच्या पादुका शिरी धरोन विष्णूनाचे ब्रह्मानंदे स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत प्रेमळ भक्त परिसोत तृतीयोध्याय गोडहा श्री स्वामी राजार्पणमस्तु इति श्री स्वामी चरित्र सारामृत अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीयोध्याय समाप्त अध्याय चौथा श्री गणेशाय नमः मुखे कीर्तन करावे अथवा श्रवणी ऐकावे षोडशोपचारे पुजावे स्वामी चरण भक्तीने नलगे करणे तीर्थाटन योगाभ्यास होम हवन सांडोनिया अवघाशीन नामस्मरण करावे स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ येती हाता स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती सुकेर गताध्यायाचे अंती अक्कल कोटी आले यती नृपराया दर्शन देती स्वेच्छेने राहती तया पुरी चोळप्पाचा दृढ भाव घरी राहिले स्वामी राव हे तयाचे सुकृत पूर्व नित्य सेवा घडे त्याते जे केवळ वैकुंठवासी अष्ट सिद्धी ज्यांच्या दासी नवनिधी तत्पर सेवेसी ते धरिती मानव रूप चोळप्पा केवळ निर्धन परी स्वामी कृपा होता पूर्ण लक्ष्मी होवूनिया आपण सहज आली तया घरी कैसी आहे तयाची भक्ती नित्य पाहती परीक्षायती नाना प्रकारे त्रास देती परी तो कधी न कंटाळे चोळप्पाची सद्गुणी कांता तीही केवळ पतिव्रता सदोदित तिचा चित्ता आनंद स्वामी सेवेचा स्वामी नाना खेळ खेळती विचित्र लीला दाखविती नगरवासी जनांची भक्ती दिवसेंदिवस दृढ जडली स्वामी केवळ ईश्वर मूर्ती देशो देशी झाली ख्याती बहुत लोक दर्शना येती कामना चित्ती धरोनी कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संताने भावे म्हणोनिया लग्न येती दूर देशाहुनी शरीर भोगे कष्टले संसार तापे तप्त झाले मायामय पसाऱ्या ते फसले ऐसे आले किती एक सर्वासी कल्पद्रुमा समान होवनी कामना करिती पूर्ण भक्त काजास्तव अवतीर्ण मानव रूपे जाहले भक्त अंतरी जे जे इच्छिती ते ते यतिराज पुरविती दृढ चरणी जयांची भक्ती त्यासी होती कल्पतरू जे का निंदक कुटील तया शास्ते केवळ नास्तिका प्रती तात्काळ योग्य शासन करिता ती महिमा वाढला विशेष कित्येक करू लागले द्वेष कोणा एका समयास वर्तमान घडले पै कोणी दोन संन्यासी आले अक्कल कोटासी हसोनी म्हणती जनांसी ढोंगियाचा नादी लागला स्वामी नव्हे ढोंगी नाना भोग भोगी साधू लक्षण याचे अंगी कोण ते हो वसतसे काय तुम्हा वेड लागले वंदिता ढोंग्याची पावले यात स्वार्थना परमार्थ मिळे फसला तुम्ही अवघेही ऐसे तयांनी निंदिले समर्थांनी अंतरी जाणिले जेव्हा ते भेटीसी आले तेव्हा केले नवल एक पहावया आले लक्षण समर्थ समजले ती खूण ज्या घरी बैसले तेथोन उठोनिया चालिले एका भक्ताची या घरी पातली समर्थांची स्वारी तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी तेथे या तिन्ही मूर्ती बैसविल्या भक्ते पाटावरती श्री स्वामी आपुले चित्ती चमत्कार म्हणती करू आता दर्शने छूजन असंख्यात पातले तेथे क्षणार्धात समाज दाटला बहुत एकची गर्दी जाहली दर्शन घेऊनी चरणांचे मंगल नाम गर्जती वाचे हेतु पुरवावे मनीसे म्हणोनिया विनविती कोणी द्रव्य पुढे ठेविती कोणी फळे समर्पिती नाना वस्तू अर्पण करिती नाही मिती तयाते कोणी नवसाते करिती कोणी आणोनिया देती कोणी काही संकल्प करिती चरण पूजिती आनंदे संन्यासी कौतुक पाहती मना माझी आश्चर्य करिती क्षण एक तटस्थ होती वैर भाव विसरोनी क्षण एक घडता सत्संगती तात्काळ पालटे की कुमती म्हणोनी कवी वर्णिताती संत महिमा विशेष स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते निज हस्ते समर्थ संन्याशा पुढे लोटिती पाणी सुटले त्यांच्या मुखासी म्हणती यथेच्छ मिळेल खावयासी आज सारा दिवस उपवासी जीव आमुसा कळवळला मोडली जनांची गर्दी तो ये वोनी सेवे करी संन्याशा पुढल्या नाना परी वस्तूने उलागले तेव्हा एका क्षणार्धात द्रव्याधिक सारे नेत संन्यासी मनी झुरत व्याकुळ होत भुकेने समर्थांनी त्या दिवशी स्पर्शन केला अन्नोदकासी सूर्य जाता अस्ता चळासी तेथोनिया उठले दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी रात्र होता तयासी अन्नोदक वर्ज असे जे पातले करू छळणा त्यांची जाहली विटंबना दंडावया उत्सित जना अवतरले यतिवर्य तयांच्या चरणी ज्यांची भक्ती त्यांचे मनोरथ पुरविती पसरली जगी ऐसी ख्याती लीला ज्यांची विचित्र श्रीपाद वल्लभ भक्ती कलियुगी वाढेल निश्चिती त्यांचा अवतार स्वामी यती वर्णी कीर्ती विष्णुदास श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत प्रेमळ भक्त चतुर्थोध्याय गोडहा श्री स्वामी राजार्पणमस्तु चतुर्थोध्याय समाप्त
अध्याय पाचवा
श्री गणेशाय नमः भवकानन वैश्वानरा अज्ञान तमच्छेदका भास्करा पूर्ण साक्षी परात्परा भक्ता खरा सदयतु गंगा जल जैसे निर्मळ तैसे तुझे मन कोमल तुझसी सविता प्रेमळ सत्वर त्याते पावसी विशेष गंगा जळाहून आपुले असे महिमान पाप ताप आणि दैन्य तुमच्या स्मरणे निवारती स्वामी चरित्र कराया श्रवण श्रोते बैसले सावधान प्रसंगाहुनी प्रसंग पूर्ण रसभरीत पुढे पुढे ज्यांचे सबळ पूर्व पुण्य तया झाले स्वामी दर्शन ऐसे सोळप्पा आदि करून भाग्यवंत सेवे करी अक्कलकोट नगरात एक तप पर्यंत स्वामी राज वास करीत भक्त बहुत जाहले वार्ता पसरली चहूकडे कोणासी पडता साकडे धाव घेती स्वामींकडे राजे रजवाडे थोर थोर म्हणती भोसल्यांचे भाग्य परम स्वामी रत्न लाधले उत्तम नृपती ही भक्त निस्सिम स्वामी चरणी चित्त त्यांचे तेव्हा किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती आणि आपुल्या नगराप्रती आणू म्हणती तयासी बडोद्या माझी त्या अवसरी मल्हार राव राजाधिकारी एकदा तयांचे अंतरी विचार ऐसा पातला अक्कलकोटाहुनी स्वामींसी आणावे आपुल्या नगरासी मग कोणे एके दिवशी सभे माझी बैसले दिवाण आणि सरदार मान करी तैसे थोर थोर बैसले असता समग्र बोले नृपवर तया प्रती कोणी जाऊनी अक्कलकोटासी येथे आणील स्वामींसी तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत त्याचा राखू सन्मान लागेल तितुके देऊ धन ही वटपुरी वैकुंठ भुवन वसता स्वामी होईल कार्य जाणुनी कठीण कोणी न बोलती वचन कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना तेव्हा तात्या साहेब सरदार होता योग्य आणि चतुर तो बोलता झाला उत्तर नृपाला गी परियेसा आपुली जरी इच्छा ऐसी स्वामी ते आणावे वटपुरीसी तरी मी आणीन तयासी निश्चय मानसी असो द्या ऐसे ऐकोनी उत्तर संतोषला तो नृपवर तैसी सभा ही समग्र आनंदीत जाहली संजीवनी विद्या साधाया करिता शुक्राजवळी कच जाता देवी सन्मानिला होता बहुत आनंदे करोनी नृपती सह सकळ जने त्या परी तात्यासी सन्माने गौरवोनी मधुर वचने यशस्वी हो म्हणती तया बहुत धन देत नृपती सेवक दिधले सांगाती जावया अक्कलकोटा प्रति आज्ञा दिली तात्याते तात्या साहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले नगर पाहुनी संतोषले जे केवळ वैकुंठ पाहुनी स्वामींची दिव्य मूर्ती आनंदित झाले चित्ती देथील जनांची पाहुनी भक्ती धन्य म्हणती तयाते अक्कलकोटींचे नृपती स्वामी चरणी त्यांची भक्ती राजघराण्यातील युवती त्याही करती स्वामी सेवा आणि सर्व नागरिक तेही झाले स्वामी सेवक त्यात वरिष्ठ चोळप्पादिक सेवे करी निस्सीम ऐसे पाहुनी तात्यांसी विचार पडला मानसी या नगरातुनी स्वामींसी कैसे नेऊ आपण अक्कलकोटींचे सकल जन स्वामी भक्त झाले पूर्ण स्वामींचे ही मनरमोन गेले असे त्या ठाया प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्ने कार्य होय सत्वर लढवोनी युक्ती थोर कार्य आपण साधावे ऐसा मनी विचार करोनी कार्य आरंभिले तात्यांनी संतुष्ट रहावे सेवे कजनी ऐसे सदा करिताती करोनी नाना पक्वाने करिती ब्राह्मण भोजने दिधली बहुसाल दाने याचक धने तृप्त केले स्वामीची या पूजे प्रति नाना द्रव्ये समर्पिती जेणे सेवे करी संतुष्ट होती ऐसे करिती सर्वदा प्रसन्न भावे भक्तवत्सले कार्य साधावे आपुले म्हणोनी नाना उपाय केले द्रव्य वेचिले तात्यांनी ऐशियाने काही न झाले केले तितुके व्यर्थ गेले तात्या मनी खिन्न झाले विचार पडला तयासी मग लढविली एक युक्ती एकांती गाठुनी चोळप्पा प्रती त्याज लागी विनंती करिती बुद्धिवाद सांगती त्या तरी तुम्ही समर्थासी घेऊनी याल बडोद्यासी मग मल्हार राव आदरेसी इनाम देतील तुम्हाते मान राहील दरबारी आणि देतील जहागिरी ऐसे नाना प्रकारी चोळप्पा ते सांगितले द्रव्येण सर्वे वशः चोळप्पासी लागली आशा तयाचा अंतरी भरवसा जहागिरीचा बहुसाल मग कोणे एके दिवशी करीत असता स्वामी सेवेसी यतिराजतया समयासी आनंद वृत्ती बैसले चोळप्पाने कर जोडोनी विनंती केली मधुर वचनी कृपाळू होऊनी समर्थांनी बडोद्या प्रती चलावे तेणे माझे कल्याण मिळेल मला बहुत धन आपुलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल ऐसे ऐकोनी या वचन समर्थांनी हास्य करोन उत्तर चोळप्पा लागोन काय दिले सत्वर राव मल्हार नृपती त्यांच्या अंतरी नाही भक्ती मग आम्ही बडोद्या प्रती काय म्हणोनी चलावे पुढले अध्यायी सुंदर कथा पावन होय श्रोता वक्ता श्री स्वामी राज वदविता निमित्त विष्णु दास असे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा सम्मत सदा ऐकोत भाविक भक्त पंचमोध्याय गोडहा श्री स्वामी राजार्पणमस्तु पंचमोध्याय समाप्त अध्याय सहावा श्री गणेशाय नमः धरोनी शिशुचा हात अक्षरे पंडित निहित कैसे हे स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थ वदमिति मी केवल मति मंद केवी वर्णु चरित्र अगाध परी माझा हा छंद स्वामी समर्थ पुरविति ज्यांच्या वर प्रसादे करून मूढा होय शास्त्र ज्ञान त्या समर्थांचे चरण वारंवार नमी तसे कृपाळू होवुनी समर्था वदवावे आपुल्या चरिता श्रवणे श्रोतयांच्या चित्ता ब्रह्मानंद प्राप्त होवो सुरतरुची घेवुनी सुमने त्यासीच अर्पावी प्रीतीने झाला ग्रंथ स्वामी कृपेने त्यांच्याच पदी अर्पिजे मागील अध्यायाच्या अंती सोळप्पा विनवी स्वामी प्रति कृपा करोनी मदवरती बडोद्यासी चलावे भाषण ऐसे ऐकोनी समर्थ बोलती हासोनी मल्हार रावाचियामनी आम्हा विषयी भावनसे म्हणोनी तयाच्या नगरात आम्हा जाणे नव्हे उचित अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे ऐसी ऐकोनी आवाणी सोळप्पा खिन्न झाला मनी त्याने सत्वर येवोनी तात्या प्रती सांगितले ऐसा यत्न व्यर्थ गेला तात्या मनी चिंतावला आपण आलो ज्या कार्याला तेन जाय सिद्धिसी परी पहावा यत्न करोनी ऐसा विचार केला मनी मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले ऐसे नाना उपाय केले परी ते सर्व व्यर्थ गेले कार्य सिद्धीस न गेले खिन्न झाले मुख त्यांचे भक्ती नाही अंतरी दांभिक साधना ते करी तया ते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील तयांनी माजविली ढोंगे आणि केली नाना सोंगे भक्ती वीण हठयोगे स्वामी कृपान होय मग तात्यांनी काय केले सप्ताहासी ब्राह्मण बैसविले गुरु चरित्र आरंभिले भावयासी स्वामी कृपा परितयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ तात्या झाला व्यग्रचित्त काही उपाय सुसेना मल्हार राव नृपाने पाठविले ज्या कार्या कारणे ते आपल्या हातून होणे अशक्य ऐसे वाटते आता जाऊनी बडोद्यासी काय सांगावे राजयासी आणि सकळ जनासी तोंड कैसे दाखवावे ऐशा उपाये करोन न होती स्वामी प्रसन्न आता एक युक्ती योजून न्यावे पळवोन यतीसी स्वामी केवळ ईश्वर मूर्ती हे नेणे तो मंदमती म्हणुनी योजिली कपट युक्ती परी ते सिद्धिते न जाय असो कोणे एके दिवशी साधोनी योग्य समयासी मेळ्यात घालोनी स्वामींसी तात्यासा हे बलिहाले कडपगावचा मार्ग धरिला अर्धमार्गी मेळा आला अंतर साक्षी समर्थाला गोष्ट विदित जाहली मेळ्यातुनी उतरले मागुती अक्कलकोटी आले ऐसे बहुत वेळा घडले हाही उपाय कुंटला मग पुढे राजवाड्यात जाऊनिया राहिले समर्थ तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्यांनी या प्रकारे यत्न केले परीत तुके व्यर्थ गेले व्यर्थ दिवस गमाविले द्रव्य खर्चिले व्यर्थची मग अपयशाते घेवोनी बडोद्यासी आले परतोनी समर्थ कृपा भक्ती वाचोनी अन्य उपाये न होय परी मल्हार राव नृपती प्रयत्न आरंभित पुनती सर्वत्रासी विचारती कोण जातो स्वामी कडे तेव्हा मराठा उमराव यशवंत तयाचे नाव नृपकार्याची धरुनी हाव आपण पुढे जाहला स्वामी कारणे वस्त्रे भूषणे धन आणि अमोल रत्ने देवुनी त्याजवळी नृपाने आज्ञादिधली जावया तो ये वोनी अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी स्वामी पुढे ठेवीत ती पाहुनी समर्थांला तेव्हा अनिवार क्रोध आला यशवंता पाहोनी डोळा काय तेव्हा बोलले अरे बेडी आडोनी सत्वर ठोका यासे चरणी ऐसे त्रिवार मोठ्यांनी समर्थ क्रोधे बोलले क्रोध मुद्रा पाहोनी यशवंत राव भ्यालामनी पळाले तोंडचे पाणी लटलटा कापू लागला मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी सत्वर यावे बडोद्यासी तेथील कार्यासी सोडोनी साहेबा विष प्रयोग केला मल्हार रावावरी आळ आला त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले हाती पायी बेडी पडली स्वामी वचनाची प्रचिती आली अघटित लीला दाविली ख्याती झाली सर्वत्र समर्थांची अवकृपा जयावरी त्याच्या कष्ट होती शरीरी कृपा होय जयावरी तया सर्वानंद प्राप्त होय महासमर्था भक्त पालका अनादि सिद्धा जगन्नायका निशिदिनी शंकर सखा विष्णूची यामनी वसे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा सम्मत सदा भक्त परिसोत षष्ठोध्याय गोडहा इति श्री स्वामी चरित्र सारामृते षष्ठोध्याय समाप्त
अध्याय सातवा श्री गणेशाय नमः जय जयाजी निर्गुणा जय जयाजी सनातना जय जयाजी अघहरणा लोकपाला सर्वेशा आपुल्या कृपे करोन अल्पवर्णिले आपुले गुण श्रोती द्यावे अवधान श्रवणी आदर धरावा अक्कलकोटी मालोजी नृपती समर्थ चरणी जयांची भक्ती स्वहस्ते सेवा नित्य करिती जाणो नियती परब्रह्म वेदांत आवडे तयासी श्रवण करिती दिवस निशी हेरळी करादीक शास्त्रांसी वेतने देवुनी ठेविले त्या समयी मुंबापुरी विष्णू बुवा ब्रह्मचारी प्राकृत भाषण वेदांतावरी करुणी लोका उपदेशिती कैकांचे भ्रमदवडिले परधर्मोपदेशका जिंकले कुमार्ग वर्तियासी आणिले सन्मार्गावरी तयानी त्यासी आणावे अक्कलकोटी हेतु उपदला नृपापोटी बहुत करोनी खटपटी बुवासी शेवटी आणिले नृपा आवडे वेदांत बुवा त्यात पारंगत भाषणे श्रोतयांचे चित्त आकर्षुनी घेती ते रात्रंदीन नृप मंदिरी वेदांत चर्चा ब्रह्मचारी करिती तेणे अंतरी नृपती बहु सुखावे अमृतानुभवादी ग्रंथ आणि ज्ञानेश्वरी विख्यात कित्येक संस्कृत प्राकृत वेदांत ग्रंथ होते जे त्यांचे करोनी विवरण संतोषित केले सर्वजन तया नगरी सन्मान बहुत पावले ब्रह्मचारी ख्याती वाढली लोकात स्तुती करिती जनसमस्त सदा चर्चा वेदांत राजगृही होतसे जे भक्त जनांचे माहेर प्रत्यक्ष दत्ताचा अवतार ते समर्थ यतीश्वर अक्कलकोटी नांदती एके दिवशी सहज स्थिती ब्रह्मचारी दर्शना येती श्रेष्ठ जन सांगाती कित्येक होते तया वेळी पहावया यतीचे लक्षण ब्रह्मचारी करिती भाषण काही वेदांत विषय काढून प्रश्न करीती स्वामींसी. ब्रह्मपद तदाकार काय केनाने होय निर्धार, ऐसे ऐकोनी सत्वर यतिराज हासले. मुखे काही न बोलती वारंवार हास्य करीती, पाहुनी ऐसी विचित्र वृत्ती बुआ म्हणती कायमनी. हातो वेडा संन्यासी भुरळ पडली लोकासी, लागले व्यर्थ भक्तीसी याने ढोंग माजविले. तेथोनी निघाले ब्रह्मचारी आले सत्वर बाहेरी, लोका बोलती हास्योत्तरी तुम्ही व्यर्थ फसला हो. परमेश्वर रूप म्हणता येती आणि करीती त्याची भक्ती, परी हा भ्रम तुम्हा प्रती पडला असे सत्यची. पाहोनी तुमचे अज्ञान याचे वाढले ढोंग पूर्ण, वेद शास्त्रादिक ज्ञान याते काही असेना. ऐसे ब्रह्मचारी बोलोनी पातले आपुल्या स्वस्थानी, विकल्प पातरामनी स्वामींसी तुच्छ मानिती. नित्य नियम सारोन ब्रह्मचारी करती शयन, जवळी पारशी दोघे गण तेही निद्रिस्थ जाहले. निद्रा लागली बुवासी लोटलिया काही निशी, एक स्वप्न तयासी चमत्कारी कपडले से. आपुल्या अंगावरी वृश्चिक एका एकी चढले असंख्य, महाविषारी त्यातुनी एक दंश आपणा करी तसे. ऐसे पाहोनी ब्रह्मचारी खडबडोनी उठले लवकरी, बोबडी पडली वैखरी शब्द एक न बोलवे. जवळी होते जे पारशी जागृती आली तयासी, त्यांनी धरोन बुवासी सावध केले त्यावेळी. हृदय धडधडा उडू लागले घरमे शरीर झाले ओले, तेव्हा पारशांनी पुसले काय झाले म्हणोनी. मग स्वप्नींचा वृत्तांत तयासी सांगती समस्त, म्हणती यात काय अर्थ ऐसी स्वप्ने कैक पडती. असो दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामीं पाशी, पुसता मागील प्रश्नासी खदखदा स्वामी हासले. मग काय बोलती यतीश्वर ब्रह्मपद तदाकार, होण्या विषयी अंतर तुझे जरी इच्छितसे. तरी स्वप्नी देखोनी वृश्चिकासी काय म्हणोनी भ्यालासी, जरी वृथा भय मानितोसी मग ब्रह्मपद जाणसी कैसे. ब्रह्मपद तदाकार होणे हे नव्हे सोपे बोलणे, यासी लागती कष्ट करणे फुकट हातान येची. बुवा प्रती पटली खूण धरिले तत्काळ स्वामी चरण, प्रेमाश्रुंनी भरले नयन कंठ झाला सद्गदित. तया समया पासोनी भक्ती जडली स्वामी चरणी, अहंकार गेला गळोनी ब्रह्मपदा योग्य झाले. स्वामी चरित्र महासागर त्यातुनी मुक्ते निवडुनी सुंदर, त्यांचा करोनी आहार अर्पी शंकरा विष्णू कवी. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा सम्मत, सदा परिसोत भाविक भक्त सप्तमोध्याय गोडहा. श्री राजाधिराज योगिराज श्री स्वामी समर्थार्पणमस्तु. सप्तमोध्याय समाप्त. अध्याय आठवा. श्री गणेशाय नमः. जय जयाजी सुखधामा, जय जयाजी परब्रह्मा, जय जय भक्तजन विश्रामा अनंत वेशा अनंता. तुझ्याच कृपे निश्चित अल्प वर्णिले स्वामी चरित, पुढे कथा सुरस अत्यंत वदविता तू दयाळ. मागील अध्यायाचे अंती विष्णु बुवा ब्रह्मचार्या प्रती चमत्कार दाबिती यती ते चरित्र वर्णिले. अक्कलकोटी वास केला जन लाविले भजनाला, आनंद होतसे सकला वैकुंठा समनगरी ते. राजे निजाम सरकार त्यांचे पदरी दप्तरदार, राजे राय बहादर शंकर राव नामक. सहा लक्षांची जहागीर त्या प्रती सकळ सुखे अनुकूल असती विपुल संपत्ती संतती काही कमती असेना परिपूर्व कर्म अगाध तयासी लागला ब्रह्म संबंध उपाय केले नानाविध परिबाधा न सोडी संबंध बाधा म्हणून चैन न पडे रात्रंदिन गेले शरीर सुकोन गोड न लागे अन्न पाणी नावडे भोग विलास सुखोपभोग कैसा त्यास निद्रा नयेची रात्रंदिवस चिंता नळे पोळले केली कित्येक अनुष्ठाने तशीच ब्राह्मण संतर्पणे बहुसाल दिधली दाने आरोग्य भावे म्हणोनी विटले संसार सौख्यासी त्रासले या भव यात्रेसी कृष्णवर्ण आला शरीरासी रात्रंदीन चैन नसे विधीने लेख भाळी लिहिला तो न चुकेची कवणाला तदनुसार प्राणी मात्राला भोगणे प्राप्त असे की कोणाला गी जावे शरण मजवरी कृपा करील कोण सोडवील व्याधी पासून ऐसा कोण समर्थ मग केला एक विचार प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर तेथे जावुनी अहोरात्र दत्त सेवा करावी ऐसा विचार करोनी तत्काळ आले त्या स्थानी स्वतः बैसले अनुष्ठानी व्याधी दूर भावया सेवा केली बहुवस ऐसे लोटले तीन मास एके रात्री तयास स्वप्नी दृष्टांत जाहला अक्कलकोटी जावे तुवा तेथे करावी स्वामी सेवा यतिवचनी भाव धरावा तेणे व्याधी जाय दूरी शंकर रावांची भक्ती स्वामी चरणी काही नव्हती म्हणोनी दृष्टांतावरती गाणगापूर न सोडिले ते तेथेची राहिले आणखी अनुष्ठान आरंभिले पुन्हा तयासी स्वप्न पडले अक्कलकोटी जावे त्वा हे जाणोनी हित गोष्टी मानसी विचारुनी शेवटी त्वरित आले अक्कलकोटी प्रिय पत्नी सहित अक्कलकोट नगरात शंकर राव प्रवेशत तो देखिले जनसमस्त प्रेमळ भक्त स्वामींचे स्वामी नाम वदती वाचे कीर्तन स्वामी चरित्राचे पूजन स्वामी चरणांचे आराध्य दैवत स्वामीच तया नगरीच्या नरनारी कामधंदा करिता घरी स्वामी चरित्र परस्परी प्रेम भावे सांगती कित्येक प्रातस्नाने करोनी पूजा द्रव्य घेवोनी अर्पावया समर्थ चरणी जाती अती त्वरेने महाराष्ट्र भाषा उद्यान पद्म कुसुमे निवडोन शंकर विष्णु दोघे जण स्वामी चरण पूजिती इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा सम्मत सदा परिसोत प्रेमळ भक्त अष्टमोध्याय गोडहा श्री स्वामी चरणारविंदार्पणमस्तु इति श्री स्वामी चरित्र सारामृते अष्टमोध्याय समाप्त
अध्याय नववा
श्री गणेशाय नमः घरोघरी स्वामी कीर्तने नित्य होती ब्राह्मण भोजने स्वामी नामाची जपध्याने अखंडित चालती दिगंतरी गाजली ख्याती कामना धरोनी चित्ती बहुतलोक दर्शनायेती अक्कलकोट नगरात ब्राह्मण क्षत्रिय वैश्यादिक शूद्र आणि अनामिक पारसी यवन भाविक दर्शनायेती धावोनी यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमय नगरी साधु संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येती पै किती वर्णावे महिमान जेथे अवतरले परब्रह्म ते नगरी वैकुंठ धाम प्रत्यक्ष भासू लागली असो ऐशा नगरात शंकर राव प्रवेशत आनंदमय झाले चित्त समाधान वाटले, यात्रेची जाहली दाटी, कैशी होईल स्वामी भेटी, हे चिंता उपजली पोटी, मग उपाय योजिला, जे होते स्वामी सेवक, त्यात सुंदरा बाई मुख्य, स्वामी सेवा सकळीक, तिच्या हस्ते होतसे, तियेची घेवुनी गाठी, शंकर राव सांगती गोष्टी, करोनी द्याल स्वामी भेटी, तरी उपकार होतील, व्याधी दूर करावी म्हणोनी, विनंती कराल स्वामी चरणी, तरी आपणा लागोनी, द्रव्य काही देईन, बाईसी द्रव्य लोभ पूर्ण, आनंदले तियेचे मन, म्हणे मी इतुके करीन, 2000 रुपये द्याल की, ते म्हणती बाईसी, इतुके कार्य जरी करीसी, तरी 10000 रुपयासी, देईन सत्य वचन हे, बाई विस्मित झाली अंतरी, ती म्हणे हे सत्य जरी, तरी उदक घेवुनी करी, संकल्प आपण सोडावा, शंकर राव तैसे करीती, बाई आनंदली चित्ती, म्हणे मी प्रार्थोनिया स्वामी प्रती, कार्य आपुले करीन, मग एके दिवशीयती, बैसले होते आनंद वृत्ती, शंकर राव दर्शन घेती, भाव चित्ती विशेष, बाई स्वामींसी बोले वचन, हे गृहस्थ कुलीन, परी पूर्व कर्मे या लागून, ब्रह्म संबंध पीडितो, तरी आता कृपा करोनी, मुक्त करावे व्याधी पासोनी, ऐसे ऐकता वरदानी, समर्थते थोली उठले, चालले गावा बाहेरी, आले शेखनुरासे दर्ग्यावरी, शंकर राव ही बरोबरी, त्या स्थळी पातले, यवन स्मशान भूमीत, आले यतिराज त्वरित, एका नूतन खाचेत, निजले छाटी टाकोनी, सेवे करी शंकर रावासी, म्हणती लीला करुणी ऐशी, सुकविले तुमच्या मरणासी, निश्चय मानसी धरावा, काही वेळ गेल्यावरी, उठली समर्थांची स्वारी, शेखनूराचे दर्ग्यावरी, येवुनी पुढे चालले, शंकर रावे तया दिवशी, खाना दिधला फकीरासी, आणि शेखनूर दर्ग्यासी, एक कफनी चढवली, मग काही दिवस लोटत स्वामी राज आज्ञापित बारीक वाटुनी लिंबपत्र 10 मिरे त्यात घालावी ते घ्यावे हो औषध तेणे जाईल ब्रह्म संबंध जाहल्या स्वामी राज वैद्य व्याधी पळे आपणची स्वामी चरणी धरुनी भाव औषध घेती शंकर राव तयासी आला अनुभव 10 दिवस लोटले प्रकृतीसी आराम पडला राव गेले स्वनगराला काही मास लोटता तयाला ब्रह्म संबंधे सोडिले मग पुन्हा आनंदेसी दर्शना आले अक्कलकोटासी घेवुनी स्वामी दर्शनासी आनंदीत जाहले म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10000 ऐसा केला निर्धार त्यासे काय करावे महाराज आज्ञापिती गावा बाहेर आहे मारुती तेथे सुने गच्छी निश्चिती मठ तुम्ही बांधावा ऐशिया एकांत स्थानी राहणार नाही कोणी ऐशी विनंती स्वामी चरणी कारभारी करिताती परी पुन्हा आज्ञा झाली मठ बांधावा त्याच स्थळी भुजंगादिक मंडळी दाखविली जागा तयांनी सर्वानुमते तेथेची मठ बांधिला सुने गच्छी कीर्ती शंकर रावांची अजरामर राहिली अगाध स्वामी चरित्र तयासा न लागे चिपार परी गंगोदक पवित्र अल्पसेविता दोष जाती श्रवणी धरावा आदर तेने साधिती इह परत्र जे झाले स्वामी किंकर विष्णु शंकर वंदिती त्या इति श्री स्वामी चरित्र सार सारामृत नाना प्राकृत कथा सम्मत सदा परिसोत भाविक भक्त नवमोध्याय गोड़हा श्री स्वामी राजार्पणमस्तु नवमोध्याय समाप्त। अध्याय दहावा। श्री गणेशाय नमः। गाठी होते पूर्व पुण्य म्हणुनी पावलो नर जन्म याचे सार्थक उत्तम करणे उचित आपणा ऐसा मनी करुणी विचार आरंभिले स्वामी चरित्र ते शेवटासी नेणार स्वामी समर्थ असती पै हावेरी नामक ग्रामी यजुर्वेदी गृहस्थाश्रमी बाळप्पा नामे द्विजकोणी राहत होते आनंदे संपत्ती आणि संतती अनुकूल सर्वतया प्रति सावकारी सराफी करही जनी वागती प्रतिष्ठित 30 वर्षांचे वय झाले संसाराते उबगले सद्गुरु सेवे से दिवस आले मती पालटली तयांची लटिका अवघा संसार या माजी नाही सार परलोकी दारा पुत्र कोणी न ये कामाते इहलोकी जे जे करावे परलोकी त्याचे फळ भोगावे दुष्कर्माने दुःख भोगावे सत्कर्मे सौख्य पाविजे बाळप्पाचे मनात या परी विचार येत सदा उद्विग्न चित्त व्यवहारी सौख्य वाटेना जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती योग्य सद्गुरु आपणा प्रति कोठे आता भेटेल हाची विचार रात्रंदीन चित्ताचे न होय समाधान तया प्रति सुस्वप्न तीन रात्री एक पडे पंच पक्वाने सुवर्ण ताटी भरोनी आपणा पुढे येती पाहोनिया ऐशा गोष्टी उल्हासले मानस तत्काळ केला निर्धार सोडावे सर्व घरदार माया पाश दृढतर विवेक शस्त्रे तोडावा सोलापुरी काम आम्हासी ऐसे सांगुनी सर्वत्रासी निघाले सद्गुरु शोधासी घरदार सोडिले मुरगोड ग्राम प्रख्यात तेथे आले फिरत फिरत जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले ते ईश्वरी अवतार लोका दाविले चमत्कार तयांचा महिमा अपार वर्णू केली अल्पमती स्वामी चरित्र वर्णिता चिदंबर दीक्षितांची कथा आठवली ते वर्णिता सर्व दोष हरतील महायात्रा संकल्पे करून जन निघती घराहून परिमार्गी लागल्या पुण्यस्थान स्नान दान करिता ती महायात्रा स्वामी चरित्र पंथ क्रमिता मी किंकर मार्गी लागले अति पवित्र चिदंबर पुण्यस्थान तयांचे घेवुनी दर्शन पुढे करावे मार्गक्रमण श्रोती होवुनी सावधान श्रवणी सादर असावे मुरगोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत धर्मकर्मी सदारत ईश्वर भक्त तैसाची जयांची ख्याती सर्वत्र विद्याधनाचे माहेर अलिप्तपणे संसार करोनी काळ क्रमिताती परीतया नाही संतती म्हणोनिया उद्विग्न चित्ती मग शिवाराधना करिती कामना चित्ती धरोनी द्वादश वर्षे अनुष्ठान केले शंकराचे पूजन सदा शिव प्रसन्न होवुन वरदे ततयासी तुझी भक्ती पाहोन संतुष्ट झाले माझे मन मीच तुझा पुत्र होईन भरवसा पूर्ण असावा ऐकोनिया वरासी आनंदले मानसी वार्ता सांगता कांतेसी तेही चित्ती तोषली तियेसी झाले गर्भधारण आनंदले उभयतांचे मन जो साक्षात उमारमण तिच्या उदरी राहिला अनंत ब्रह्मांड जाचे उदरी इच्छा मात्रे घड़ी मोड़ी तो परमात्मा त्रिपुरारी गर्भवास भोगीत नवमास भरता पूर्ण कांता प्रसवली पुत्र रत्न मल्हार दीक्षिते आनंदोन संस्कार केले यथाविधि चिदंबर नामाभिधान देवी यले तया लागुन शुक्ल पक्षीय शशि समान बाळ वाढू लागले प्रत्यक्ष शंकर अवतरला करू लागला बाललीला पाहोनी जननी जनकाला कौतुक अत्यंत वाटतसे पुढे केले मौजी बंधन वेदशास्त्री झाले निपुण निघंट शिक्षा व्याकरण काव्य ग्रंथ पढ़विले एकना यजमानासे घरी प्रत होते गजगौरी चिदंबर तया अवसरी पूजे लागी आणिले मृत्तिकेचा गज करोन पूजा करती यजमान यथाविधि सर्व पूजन दीक्षित त्यासी सांगती प्राण प्रतिष्ठा मंत्र म्हणता गजासी प्राण येवुनी तत्वता चालू लागला हे पाहता विस्मित झाले यजमान बाळपणी ऐसी कृती पाहोनी सर्व आश्चर्य करिती हे ईश्वर अवतार म्हणती सर्वत्र ख्याती पसरली ऐशा लीला अपार दाखविती चिदंबर प्रत्यक्ष जे का शंकर जगदुद्धारार्थ अवतरले असो पुढे प्रौढपणी यज्ञ केला दीक्षितांनी सर्व सामग्री मिळवुनी द्रव्य बहुत खर्चिले तया समयी एके दिनी ब्राह्मण बैसले भोजनी तूप गेले सरोनी दीक्षिता ते समजले जले भरले होते घट तयासी लाविता अमृत हस्त ते घृत झाले समस्त आश्चर्य करीती सर्वजन तेव्हा पुणे शहरा माजी पेशवे होते राव बाजी एके समयी ते सहजी दर्शनाते पातले अन्यायाने राज्य करीत दुसऱ्यांचे द्रव्य हरीत यामुळे जन झाले त्रस्त दाद त्यांची लागेना तयांनी हे ऐकोन मुरगोणी आले धावोन म्हणती दीक्षितासी सांगून दाद आपुली लावावी राव बाजीसी वृत्तांत कर्णोपकरणी झाला श्रुत म्हणती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना मग दीक्षितासी निरोप पाठविला आम्ही येतो दर्शनाला परी आपण आम्हाला त्वरित निरोप दे ऐसे सांगता दीक्षिता प्रति तया वेरी काय बोलती आता पालटली तुझी मती त्वरित मागसी निरोप कोपला तुझवरी ईश्वर जाईल राजलक्ष्मी सर्व वचनी ठेवी निर्धार निरोप तुझ दिला असे सिद्ध वाक्य सत्य झाले राव बाजीचे राज्य गेले ब्रह्मावर्ती राहिले परतंत्र जन्मवरी एके समयी अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी तेव्हा बोलले स्वामी यती आम्ही त्याचे जाणतो यज्ञ समारंभाचे अवसरी आम्ही होतो त्यांचे घरी धूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे तई होती लीला विग्रही श्री स्वामी जयांचे आगमन त्रिभुवनी ते दीक्षितांच्या सदनी असतील नवलनसेची महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पवृत्त मुरगोडी बाळप्पा येत पुण्य स्थान जाणोनी तेथे ऐकिला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ भक्तजन तारणार्थ यती रूपे प्रगटले अमृता समान रसाळ कथा ऐकता पावन श्रोता वक्ता करोनिया एकाग्रचित्ता अवधान द्यावे श्रोते हो पुढले अध्यायी कथन बाळप्पा करील जप ध्यान तयाची भक्ती देखो न स्वामी कृपा करतील भक्तजनांची माऊली अक्कलकोटी प्रकटली सदा कृपेची साऊली आम्हावरी करीते मागणे हेची स्वामी प्रति दृढ इच्छा माझे चित्ती शंकराची प्रेमळ प्रीती दास विष्णू वरी असो इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा सम्मत सदा परिसोत प्रेमळ भक्त दशमोध्याय गोड़हा श्री स्वामी राजार्पणमस्तु दशमोध्याय समाप्त।
अध्याय अकरावा।
श्री गणेशाय नमः। मागले अध्यायी वर्णिले बाळप्पा मुरगोडी आले पुण्यस्थानी राहिले तीन रात्री आनंदे तेथे कळला वृत्तांत अक्कलकोटी साक्षात यती रूपे श्री दत्त वास्तव्य सांप्रत करिताती तेथे आपुला मनोदय सिद्धि जाईल निसंशय घृतेल सर्वही संदेह श्री सद्गुरु कृपेने परी मुरगोडीचे विप्र बाळप्पासी सांगत गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातिरी तेथे आपण जावोनी बैसावे हो अनुष्ठानी श्री गुरु स्वप्नी येवोनी सांगती तैसे करावे मानला तयासी विचार निघाले तेथुनी सत्वर जवळी केले गाणगापूर परम पावन स्थान ते कामना धरोनी चित्ती सेवे करी सेवा करिती जेथे वाहे भीमरथी स्नान करिती भक्तजन पुत्र कामना धरुनी चित्ती आराधिती नृसिंह सरस्वती दरिद्री धन इच्छिती रोगी जन आरोग्य कोणी घालिती प्रदक्षिणा कोणी ब्राह्मण भोजना कोणी करिती गंगा स्नान नमस्कार घालिती कोणी तेथील सर्व सेवे करी नित्य नियमे दोन प्रहरी मागोनिया माधू करी निर्वाह करिती आपुला बाळप्पा तेथे पातले स्थान पाहोनी आनंदले नृसिंह सरस्वती पाऊले प्रेम भावे वंदिली प्रात काळी उठोनी संगमावरी स्नान करोनी जप ध्यान आटपोनी मागुती येत गावात सेवे कर्या बरोबरी मागोनिया माधू करी भोजनोत्तर संगमावरी परतोनी येती ते माध्यान्न स्नान करोनी पुन्हा बैसती जप ध्यानी अस्ता जाता वासरमणी संध्या स्नान करावे करोनिया संध्या वंदन जप आणी नामस्मरण रात्र पडता परतोन ग्रामा माजी येती ते बाळप्पा ते गृहस्थाश्रमी संतती संपत्ती सर्वसदनी परान्न ठावे नसे स्वप्नी सांप्रत भिक्षा मागती सद्गुरु प्राप्ती करिता सोडुनी गृहसुत कांता शीतोष्णाची पर्वा न करिता आनंद वृत्ती राहती पंच पक्वाने सेविती घरी येथे मागती माधू करी मिळती कोरड्या भाकरी उदर पूर्ती न होय शीतोष्णाचा होय त्रास अर्धपोटी उपवास परितयाचे मानस कदा उदास नोहेची अय्या राम सेवे करी राहत होते गाण गापुरी त्यानी देखुनी ऐसी परी बाळप्पासी बोलती तुम्ही भिक्षा घेवोनी नित्य यावे आमुसे सदनी जे जे पडेल तुम्हास कमी ते आम्ही पुरवूजी बाळप्पासी मानवले दोन दिवस तैसे केले पोट भरोनी जेवले परी संकोच मानसी जाणे सोडिले त्याचे घरी मागोनिया माधू करी जावोनिया संगमावरी झोळी उदकी बुडवावी आणोनिया बाहेरी बैसोनी तेथे शिळेवरी मग खाव्या भाकरी ऐसा नेम चालविला ऐसे लोटले काही दिवस सर्व शरीर झाले कृश निशिदिनी चिंता चित्तास सद्गुरु प्राप्तीची लागली घरदार सोडिले वनिता पुत्रा त्यागिले अतितर कष्ट सोशिले सद्गुरु कृपा लोहेची हीन आपुले प्राप्तन भोग भोगवी दारुण पहावे सद्गुरु चरण ऐसे पुण्य नसेची ऐसे विचार निशिदिनी येती बाळप्पाचे मनी तथापि कष्ट सोसोनी नित्य नेम चालविला एक मास होता निश्चिती स्वप्नी तीन यती मूर्ती ये वो निया दर्शन देती बाळप्पा चित्ती सुखावे 15 दिवस गेल्यावरी निद्रिस्थ असता एके रात्री एक ब्राह्मण स्वप्ना भीतरी ये वो निया आज्ञापी अक्कलकोटी श्री दत्त स्वामी रूपे नांदत तेथे जावुनी त्वरित कार्य इच्छित साधावे पाहोनिया ऐसे स्वप्न मनी पावले समाधान म्हणती केले कष्ट दारुण त्याचे फळ मिळेल की अक्कलकोटी त्वरित जावयाचा विचार करीत तव तयासी एक पत्र शय्ये खाली सापडले त्यात लिहिली एक ओळी करू नये उतावळी ऐसे पाहोनी त्यावेळी विचार केला मानसी आपण केले अनुष्ठान परी ते न जाहले पूर्ण आणखी ही काही दिन क्रम आपुला सालवावा मग कोणे एके दिवशी बाळप्पा आले संगमासी वृक्षातळी ठेवुनी वस्त्रासी गेले स्नान करावया परतले स्नान करोनी सत्वर आले त्या स्थानी वस्त्र उचलिता खालोनी वृश्चिक एक निघाला तयासी त्यांनी न मारिले नित्य कर्म आटोपिले ग्रामा माजी परत आले गेले भिक्षे कारणे त्या दिवशी ग्रामा भीतरी पक्वान्न मिळाले घरोघरी बाळप्पा तोषले अंतरी उत्तम दीन मानिला अक्कलकोटी जावयासी निघाले मग त्याच दिवशी उत्तम शकुन तयासी मार्गावरी जाहले चरण चाली सालोनी अक्कलकोटी दुसरे दिनी बाळप्पा पोचले येवोनी नगरी रम्य देखिली जेथे नृसिंह सरस्वती यती रूपे वास करिती तेथे सर्व सौख्ये नांदती आनंद भरला सर्वत्र तया नगरींच्या नारी कामधंदा करिता घरी गीत गावुनी परोपरी स्वामी महिमा वर्णिती दूरदेशींचे ब्राह्मण वैश्यादिक इतर वर्ण स्वामी महिमा ऐकोन दर्शनाते धावती तयांची जाहली गर्दी यात्रा उतरे घरोघरी नाम घोषे ते नगरी रात्रंदीन गजबजे राजे आणि पंडित शास्त्री वेदांती येत तैसे भिक्षुक गृहस्थ स्वामी दर्शना कारणे कान फाटे नाथपंथी संन्यासी फकीर जती रामदासी अघोरपंथी दर्शनाये ती स्वामींच्या कोणी करिती कीर्तन गायन आणि वादन कोणी भजनी नाचोन स्वामी महिमा वर्णिती तया क्षेत्रींचे महिमान केवी वर्णु मी अज्ञान प्रत्यक्ष दे वैकुंठ भुवन स्वामी कृपेने जाहले पुण्य पावन देखो न नगरी बाळप्पा तोषले अंतरी पूर्व पुण्य तयाचे पदरी जन्म सार्थक जाहले बाळप्पा होवुनी सेवे करी स्वहस्ते करील श्रीचा करी ती मधुर कथा चतुरी पुढिले अध्यायी परिसावी जयाचा महिमा अगाध जो केवळ सच्चिदानंद विष्णु शंकरी अभेद मित्रत्व ठेवो जन्मवरी इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा सम्मत श्रोते सदा परिसोत एकादशोध्याय गोडहा श्री स्वामी राजार्पणमस्तु एकादशोध्याय समाप्त अध्याय 12 श्री गणेशाय नमः कराया जगदुद्धार हरावया भूभार वारंवार परमेश्वर नाना अवतार धरी तसे भक्त जन तारणार्थ अक्कलकोटी श्री दत्त यती रूपे प्रगट होत तेचे समर्थ श्री स्वामी कथाध्यायाचे अंती बाळप्पा आले अक्कलकोटी पुण्यनगर पाहोनी दृष्टी आनंद पोटी नचमावे त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत यात्रा आली बहुत गर्दी जाहली श्री जवळी बाळप्पाचे मानसी तेव्हा चिंता पडली ऐशी ऐशा गर्दीत आपणासी दर्शन कैसे होईल परी दर्शन घेतल्या वीण आज करू नये भोजन बाळप्पाचे तन मन स्वामी चरणी लागले दर्शनेच्छा उत्कट चित्ती खडी साखर घेवो निहाती गर्दी माजी प्रवेश करीती स्वामी सन्निध पातले अजानुबाहू सुहास्य वदन श्री स्वामी मूर्ति पाहोन बाळप्पाने धावोन दृढ चरण धरियेले कंठ सद्गदित जाहला चरणी भाळ ठेविला क्षणिक मी पण विसरला परमतोषला मानसी गंगा मी नली सागरी जैसे तरंग जला भीतरी तैसे बाळप्पा ते अवसरी स्वामी चरणी दृढ झाले मधुस्तव भ्रमर जैसा कमल पुष्प न सोडी सहसा स्वामी चरणी बाळप्पा तैसा दृढ जडला स्वभावे येवो निया भानावरती श्री चरणांची सोडिली मिठी ब्रह्मानंद न माये पोटी स्तोत्र ओठी गातले श्री समर्थ त्या वेळी पडले होते भूतळी उठोनिया काय केली लीला एक विचित्र सर्व वृक्षासी आलिंगन दिले त्यांनी प्रेमे करोन बाळप्पा वरसे प्रेम ऐशा कृतीने डाविले धन्यता मानोनी मनी बाळप्पा निघाले तेथोनी परितयांचे श्रीचरणी चित्त गुंतले अखंड त्यासवे एक जहागीरदार ते होते बिराडावर स्वयंपाक करोनी तयार म्हणती जाऊ दर्शना बाळप्पा दर्शन करोन आले बिहाडी परतोन जहागीरदारे नैवेद्य काढोन बाळप्पा हाती दिधला म्हणती जाऊनी स्वामींसी अर्पण करा नैवेद्यासी अवश्य म्हणोनी तयासी बाळप्पा तेव्हा चालले म्हणती नैवेद्य दाखवून मग करू प्रसाद भक्षण मार्गी तयासी वर्तमान विदित एक जाहले या समयी श्री समर्थ असती नृप मंदिरात राजाने वाचुनी तेथ प्रवेश कोणाचा न होय ऐसे ऐकुनी वर्तमान बाळप्पा मनी झाले खिन्न म्हणती आज नैवेद्यार्पण आपुल्या हस्ते नोहेची मार्गावरुनी परतले सत्वर बिराडावरी आले तेथे नैवेद्यार्पण केले मग सारिले भोजन नित्य प्रातः काळी उठोन षटकर्मा ते आचरोन घेवोनी स्वामी दर्शन जपालागी बैसावे श्री शंकर उपास्य दैवत त्याचे करावे पूजन नित्य माध्यान्ही येता आदित्य जपानुष्ठान आटपावे कळी झोळी घेवोनी श्री स्वामी जवळी येवोनी मस्तक ठेवोनी चरणी जावे भिक्षे कारणे मागोनिया माधुकरी मग यावे बिराडावरी जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान ऐशा प्रकारे करोन अक्कलकोटी राहिले सोळप्पा आदि करोन सेवे करी बहुत जण त्यात सुंदरा बाई म्हणून मुख्य होती त्यावेळी आपण भावे सेवे करी इच्छा बाळप्पाचे अंतरी सुंदरा बाई चिये करी आधिपत्य सर्व असे एके दिवशी तयासी बाई आज्ञा करी ऐशी आपण ही श्री सेवेसी करीत जावे आनंदे बाळप्पा मनी आनंदला म्हणे सुदीन आज उगवला सद्गुरु सेवेचा लाभ झाला जाहले सार्थक जन्माचे बहुत जण सेवे करी बाई मुख्य त्या माझारी सर्व अधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होता पै मी प्रिय बहु स्वामींसी ऐसा अभिमान तियेसी गर्व भरे इतरासी तुच्छ मानू लागली या कारणे आपसात भांडणे होती सदोदित स्वामी सेवेची तेथ अव्यवस्था होतसे हे बाळप्पांनी पाहोन नाना युक्ती योजून मोडुनी टाकिले भांडण एक चित्त सर्व केले कोठेही असता समर्थ पूजादिक भावया यथार्थ तत्संबंधी सर्व साहित्य बाळप्पा सिद्ध ठेविती समर्थांच्या येता चित्ती अरण्यातही वस्ती करिती परी तेथेही पूजा आरती नियमे करिती बाळप्पा बाळप्पाची प्रेमळ भक्ती पाहुनी संतोष स्वामीं प्रती दृढ भाव धरुनी चित्ती सेवा करिती आनंदे ऐसे लोटता काही दिवस बाळप्पाची या शरीरास व्याधी जडनी रात्रंदिवस चैन नसे क्षण भरी बेंबी मधुनिया रक्त वाहतसे दिवस रात्र तया दुखे विवळ होत म्हणती कैसे करावे भोग भोगिला काही दिन कागदाची पुडी बेंबी तून पडली ती पाहता उकलोन विष त्यात निघाले पूर्वी कोण्या कृतघ्ने बाळप्पासी यावे मरण विष दिधले कानोल्यातून पडले आज बाहेर स्वामी कृपेने आजवरी गुप्त राहिले होते उदरी सद्गुरु सेवा त्यांचे करी भावी लिखित विधीचे आजवरी बहुता परी बाळप्पा करीचा करी तयाचे अंतर परी स्वामी मयन जाहले प्रत्येक सोमवारी तयांनी महादेवाची पूजा करोनी मग यावे परतोनी स्वामी सेवे कारणे हे पाहोनी एके दिवशी बाई विनवी समर्थासी आपण सांगूनी बाळप्पासी शंकर पूजनी वर जावे तैशी आज्ञा तया प्रती एके दिनी समर्थ करिती परी बाळप्पाचे चित्ती विश्वास काही पटेना बाईच्या आग्रहावरून समर्थे दिली आज्ञा जाण हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चये पूजा करणे उचित न करावी हेची सत्य या परी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पहात बाळप्पा एक चिठ्ठी तयातून उचलुनी पाहता वाचून न करावेची पूजन तिये माझी लिहिले से तेव्हा सर्व भ्रांती पिटली स्वामी आज्ञा सत्य मानिली ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने समर्थांचा पूर्ण भक्त चोळप्पा नामे विख्यात तयाचा हा जामात श्रीपाद भट्ट जाणीचे स्वामीं पुढे भक्तजन ठेविती द्रव्यादिक आणोन ते सुंदरा बाई उचलोन नेत असे सत्वर त्यामुळे चोळप्पा प्रती अल्प होई द्रव्य प्राप्ती बाळप्पामुळे म्हणती नुकसान होते आपुले तेव्हा जामात श्वशूर उभयता करिती विचार बाळप्पा ते आता दूर केले पाहिजे युक्तीने श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळप्पासी दारा पुत्र सोडुनी देशी आपण येथे राहिला आपण आल्या पासोन आमुचे होते नुकसान ऐसे बोल ऐकोन बाळप्पा मनी खिन्न झाला बाळप्पा बोले वचन तुमसे अन्न खावोन परितो तुमसे नुकसान व्यर्थ माझा जन्म हा स्वामींनी मज आज्ञा द्यावी मी जा तो आपुल्या गावी परी तुम्ही युक्ती योजावी आज्ञा होईल ऐशीच श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारिले समर्थासी कुलदेवतेच्या दर्शनासी जावया इच्छी बाळप्पा ऐसे ऐकूनिया समर्थ हास्य मुखे काय बोलत कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळप्पा येथे करीतसे तेव्हा निरुत्तर जाहला ऐसा उपाय खुंटला मग तयाने पाहिला कारभार चिठ्ठ्यांचा तयाने पुसिले वर्तमान बाळप्पा सांगे संपूर्ण श्रीपाद भट्टे ऐकोन कापट्य मनी आणिले म्हणे जावया आपणासी समर्थ न देती आज्ञेसी तरी टाकुनी चिठ्ठ्यासी आज्ञा घ्यावी आपण तयासे कपट न जाणोनी अवश्य म्हणे त्यास दिनी दोन चिठ्ठ्या लिहोनी उभयतांनी टाकिल्या चिठ्ठी आपुल्या करी भटजी उचली सत्वरी येथे राहुनी चाकरी करी ऐसे लिहिले से भटजी मनी खिन्न झाला सर्व उपाय खुंटला महाराज आता बाळप्पाला न सोडितील निश्चये स्वामी चरणी दृढ भक्ती बाळप्पाची जडली होती कैसा दूर तया प्रती करितील यती दयाळ जे केवळ दया घन भक्त काज कल्पद्रुम विष्णु शंकर दोघे जण तयासी शरण सदैव इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा प्रेमळ परिसोत द्वादशोध्याय गोडहा श्री राजाधिराज योगिराज श्री स्वामी समर्थ महाराजार्पणमस्तु द्वादशोध्याय समाप्त
अध्याय 13वा
श्री गणेशाय नमः शुक्ल पक्षीचा शशिकर वाढे जैसा उत्तरोत्तर तैसे हे स्वामी चरित्र अध्यायाध्यायी वाढले द्वादशोध्यायाचे अंती श्रीपाद भट्ट बाळप्पा प्रती कपटयुक्तीने फसवू पाहती परी झाले व्यर्थशी खिन्न झाला चोळप्पा म्हणे श्रींची पूर्ण कृपा मजहुनी तया बाळप्पा प्रिय असे राहला वर्तले ऐसे वर्तमान बाळप्पा एक निष्ठा धरोन स्वामी सेवा रात्रंदीन अत्यानंदे करी तसे स्वयंपाकादीक करावयासी लज्जा वाटतसे त्यासी तया ते एके समयासी काय बोलती समर्थ निर्लज्जासी सन्निध गुरु असे जाण निरंतरु ऐसे बोलता सद्गुरु बाळप्पा मनी समजला अनेक उपाये करोन शुद्ध केले बाळप्पाचे मन स्वामी विणे दैवत अन्य नसेची थोर या जगी सेवे कर्या माजी वरिष्ठ सुंदरा बाई होती तेथ तिने सेवे कर्या सनित्य त्रास द्यावा व्यर्थची नाना प्रकार बोलो न करी सर्वांचा अपमान परी बाळप्पावरी पूर्ण विश्वास होता तियेचा परी कोणे एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघुशंका लागता स्वामींसी बाळप्पा ते उठविले श्री ते धरोनिया करी घेऊन गेले बाहेरी पाहोनिया ऐशी परी बाई अंतरी कोपली म्हणे याने येवो न स्वामी केले आपणा आधीन माझे गेले श्रेष्ठपण अपमान जहाला तैपासुनी बाळप्पासी त्रास देत अहर्निशी गारहाणे सांगता समर्थासी बाई ते शब्दे टाळिती अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमतः ज्याचे घरी येत तो चोळप्पा विख्यात स्वामी भक्त जाहला एक तप पर्यंत स्वामी सेवा तो करीत तयासी द्रव्याशा बहुत असे सांप्रत लागली दिवाळीचा सण येत राजमंदिरा माजी समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले कोण्या भक्ते समर्थासी अर्पिले होते चंद्रहारासी सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा राणीची मनात विचार येता त्वरित सुंदरा बाईसी बोलत चंद्रहार द्यावा की सुंदरा बाई बोलली तो आहे सोळप्पा जवळी ऐसे ऐकता त्या काळी जमादार पाठविला गंगुलाल जमादार सोळप्पा जवळी ये सत्वर म्हणे द्यावाजी चंद्रहार राणी साहेब मागती सोळप्पा बोले तयासी हार नाही आम्हा पासी बाळप्पा ठेवितो तयासी तुम्ही मागून घ्यावा की ऐसे ऐकुनी उत्तर गंगुलाल जमादार बाळप्पा जवळी येऊनी सत्वर हार मागू लागला बाळप्पा बोले उत्तर आपणापासी चंद्रहार परी चोळप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्वे ऐसे ऐकुनी बोलणे जमादार पुसे चोळप्पा कारणे जबाब दिधला चोळप्पाने बाळप्पा देती तरी घेजे ऐसे भाषण ऐकोन जमादार परतोन नृप मंदिरी येवोन वर्तमान सर्व सांगे चोळप्पाची ऐकुनी कृती राग आला राणी प्रती सुंदरा बाई ने ही गोष्टी तया विरुद्ध सांगितल्या कारभार सोळप्पाचे करी जो होता आजवरी तो काढूनी त्यास दूरी करावे राणी म्हणतसे पहिलेच होते बाईच्या मनी सहाय्य झाली आता राणी सुंदरा बाईंचा गगनी हर्षते भान समावे चोळप्पाने आजवरी केली समर्थांची साकरी धन प्राप्ती तया भारी समर्थ कृपेने होतसे असो एके अवसरी काय झाली नवलपरी बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत एक वस्त्र तया वेळी पडले होते श्रींजवळी तयाची करोनिया झोळी समर्थे करी घेतली अल्लख शब्द उच्चारिला म्हणती भिक्षा द्या आम्हाला तया वेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले झोळी घेतली समर्थे काय असे उणे तेथे जे जे दर्शना आले होते त्यांनी भिक्षा घातली कोणी एक कोणी दोन रुपये टाकिती आणोन न लागता एक क्षण शंभरांवर गणती झाली झोळी चोळप्पा ते देवोन समर्थ बोलले काय वचन चोळप्पा तुझे फिटले ऋण स्वस्थ आता असावे पाहोनिया द्रव्यासी आनंद झाला तयासी परी न आले मानसी श्री चरण अंतरले तयासी झाले मास दोन पुढे काय झाले वर्तमान राणीच्या आज्ञेने शिपाई दोन स्वामींजवळी पातले त्यांनी उठवून चोळप्पासी आपण बैसले स्वामींपासी चोळप्पाच्या मानसी दुःख फार जाहले स्वामीं पुढे वस्तू येती त्या शिपाई उचलिती चोळप्पा ते काही न देती ने तरी घेती हिरावोनी चोळप्पासी दूर केले बाईसी बरे वाटले ऐसे काही दिवस गेले बाळप्पा सेवा करिता ती कोणे एके अवसरी सुंदरा बाई बाळप्पावरी रागावोनी दुष्टोत्तरी ताडण करी बहुसाळ ते ऐकोनी बाळप्पासी दुःख झाले मानसी सोडुनी स्वामी चरणांसी म्हणती जावे येथोनी ऐसा केला विचार जाहली असता रात्र बाळप्पा गेले बिराडावर खिन्न झाले मानसी आज्ञा समर्थांची घेवोनी म्हणती जावे येथोनी या करिता दुसरे दिनी समर्थान जवळी पातले आपुली आज्ञा घ्यावयासी बाळक पाये तो या समयासी अंतरज्ञानी समर्थासी तत्काळ विदित जहाले तेव्हा एका सेवे कर्यास बोलले काय समर्थ बाळप्पा दर्शनासी येत त्यासी आसन दाखवावे बाळप्पा येता त्या स्थानी आसन दाविले सेवे कर्यानी तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपणा मिळेना कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून तो त्याच रात्री स्वप्न बाळप्पाने देखिले श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर तेथे जाऊनी सत्वर आसन त्यांनी मांडिले श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शना येत हिशेब ठेवीत जपाचा काढूनी दिले बाळप्पासी आनंद झाला बाईसी गर्व भरे ती कोणासी मानिनाशी जाहली सुंदरा बाईसी करावे दूर समर्थांचा झाला विचार त्याप्रमाणे चमत्कार करोनी आदाविती जे कोणी दर्शना येत त्यासी बाई द्रव्य मागत धन धान्य साठवीत ऐशा प्रकारे करोनी बाईची कृत्ये दरबारी विदित केली थोर थोरी बाईने रहावे दूरी श्री चरणापासूनी परी राणीची प्रीती बाईवरी बहुत होती या कारणे कोणा प्रती धैर्य काही होईना अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी तयासी हुकुम झाला सत्वरी बाईसी दूरी करावे परी राणीसी भिवोनी तैसे न केले तयानी समर्थ दर्शनासी एके दिनी कारभारी पातले तयासी बोलती समर्थ कैसा करिता कारभार ऐसे ऐकोनिया उत्तर बर्वे मनी समजले मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी कैद करूनिया बाईसी आणावे म्हणती सत्वर आज्ञेप्रमाणे सत्वर बाईसी बांधी फौजदार बाई करी शोकफार घेत ऊर बडवूनी फौजदारासी समर्थ काही एक न बोलत कार कीर्दीचा अंत ऐसा झाला बाईचा स्वामीची या सेवे करिता सरकारातुनी तत्वता पंच नेमुनी व्यवस्था केली असे नृपराये मग सेवा करावयासी घेऊनी गेले बाळप्पासी म्हणती देऊ तुम्हासी पगार सरकारातुनी बाळप्पा बोलले तयासी द्रव्याशा नाही आम्हासी आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की बाळप्पाचा जप होता पूर्ण एका भक्तास सांगून करविले श्रींनी उद्यापन हिशेब जपाचा घेतला बाळप्पांनी चाकरी एक तप सरासरी केली उत्तम प्रकारी समर्थाते प्रिय झाले अक्कलकोट नगरात अद्यापि बाळप्पा राहत श्री पादुकांची पूजा करीत निराहार राहोनी जे जे झाले स्वामी भक्त त्यात बाळप्पा श्रेष्ठ प्रयावरी श्री समर्थ करीत होते प्रेम बहु ऐसे बाळप्पाचे चरित्र वर्णिले असे संकलित स्वामी चरित्र सारामृतात चरित्र सार घेतले दृढ निश्चय आणि भक्ती तैसी सद्गुरु चरणी आसक्ती तेने येत मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थची दृढ निश्चयाचे उदाहरण हे चरित्र असे पूर्ण श्रोती होवुनी सावधान श्रवणी आदर धरावा उगी च करिती दाम्भिक भक्ति त्यावरी स्वामी कृपा न करिती सद्भावे से नमस्कारिती त्यावरी होती कृपाळू। पुढले अध्यायी सुंदर कथा ऐका श्रोते देवुनी चित्ता जेणे निवारे सर्व व्यथा पापराशी दग्ध होती। अक्कलकोट निवासिया जय जयाजी स्वामी राया रात्रंदीन तुझा पाया विष्णु शंकर वंदिती। इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा सम्मत सदा भक्त परिसोत त्रयोदशोध्याय गोड़हा। इति श्री स्वामी चरित्र सारामृत त्रयोदशोध्याय समाप्त। अध्याय 14 श्री गणेशाय नमः। जय जयाजी करुणा घना जय जयाजी अघशमना जय जयाजी परम पावना दीन बंधो जगद्गुरु। आपुल्या कृपे निश्चित त्रयोदश अध्याया पर्यंत वर्णिले स्वामी चरित्रामृत आता पुढे वदवावे। आपुल्या कथा वदावया बुद्धि देई स्वामी राया चरित्र ऐकोनी श्रोतया संतोष होवो बहुसाळ। कैसी करावी आपुली भक्ति हे नेणे मी मंदमती परी प्रश्न करिता श्रोती अल्पमती सांगतसे। प्रातः काळी उठोन आधी करावे नामस्मरण अंतरी घ्यावे स्वामी चरण शुद्ध मन करोनी। प्रातः कर्मे आटपोनी मग बैसावे आसनी भक्ति धरोनी स्वामी चरणी पूजन करावे विधियुक्त। एकाग्र करोनी मन घालावे शुद्धोदक स्नान सुगंध चंदन लावोन सुवासिक कुसुमे अर्पावी। धूप दीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध अर्पावे नाना खाद्य नैवेद्या कारणे स्वामींचा। षोडशोपचारे पूजन करावे सद्भावे करून धूप दीपार्ती अर्पून नमस्कार करावा। जोडोनिया दोन्ही कर उभे रहावे समोर मुखे म्हणावे प्रार्थना स्तोत्र नाम मंत्र श्रेष्ठ पै। अजानु बाहु सुहास्य वदन काशाय वस्त्र परिधान भव्य आणि मनोरम मूर्ति दिसे साजिरी। मग करावी प्रार्थना जय जयाजी अघहरणा परात्परा कैवल्य सदना ब्रह्मानंदायतिवर्या। जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांडाधीशा वेदवंद्या जगद्गुरु। सुखधाम निवासिया सर्व साक्षी करुणालया भक्तजन ताराया अनंत रूपे नटनासी। तू अग्नि तू पवन तू आकाश तू जीवन तूची वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तू चपई। तू विष्णु आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्ट दिक्पालादि समग्र तू स्वरूपे नटलासी। कर्ता आणि करविता तूच हवी आणि होता दाता आणि देवविता तूच समर्था निश्चये। जंगम आणि स्थिर तूच व्यापिले समग्र तुझ लागे आदि मध्याग्र ओठे नसे पाहता। असोनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा। वेदांचा ही तर्कचाचरे शास्त्राते ही नावरे विष्णु शंकर एकसरे कुंठित झाले सर्वही। मी केवळ अल्पमती करू केवी आपुली स्तुती सहस्त्र मुखही निश्चिती शिणला ख्याती वर्णिता। दृढ ठेविला चरणी माथा रक्षावे मजसी समर्था कृपा कटाक्षे दीनानाथा दासाकडे पहावे। आता इतुकी प्रार्थना आणावी जी आपुल्या मना कृपा समुद्री यामीना आश्रय देई जे सदैव। पापताप आणि दैन्य सर्व जावो निरसोन इहलोकी सौख्य देवोन परलोक साधन करवावे। दुस्तरः भवसागर याचे पावावया पैलतीर त्वन्नाम तरणी साचार प्राप्त होवो मजलाते। आशा मनीषा तृष्णा कल्पना आणी वासना भ्रांति भूली नाना न बाधोत तुझा कृपे। किती वर्णु आपुले गुण द्यावे मज सुख साधन अज्ञान तिमिर निरसोन ज्ञानार्क हृदयी प्रगटोपई। शांति मनी सदा वसो वृथाभिमान नसो सदा समाधान वसो तुझा कृपेने अंतरी। भव दुख हे निरसो तुझा भजनी चित्त वसो वृथा विषयांची नसो वासनाया मनाते। सदा साधु समागम तुझे भजन उत्तम तेने होवो हा सुगम दुर्गम जो भव पंथ। व्यवहारी वर्तता न पड़ो भ्रांति चित्ता अंगी न यावी असत्यता सत्ये विजयी सर्वदा। आप्त वर्गासे पोषण न्याय मार्गावलंबन इतुके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था। असोनिया संसारात प्राशीन तव नामामृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मजलागी। ऐशी प्रार्थना करिता आनंद होय समर्था संतोषोनी तत्वता वर प्रसाद देतील। गुरुवारी उपोषण विधि युक्त करावे स्वामी पूजन प्रदोष समय होता जाण उपोषण सोडावे। तेने वाढेल बुद्धि सत्य सत्य हे त्रिशुद्धि अनुभवाची प्रसिद्धि करिता ती स्वामी भक्त। श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र प्रीति ने जपावा अहोरात्र तेने सर्वार्थ पाविजे। ब्राह्मण क्षत्रियांदिका लागोनी मुख्य जपहा सहुवर्णी स्त्रियांनी ही निषिदिनी जपयासा करावा। प्रसंगी मानस पूजा करिता तेही प्रिय होय समर्था स्वामी चरित्र वाचिता ऐकता सकल दोष जातील। कैसी करावी स्वामी भक्ति हे नेणे मी मंदमती परी असता शुद्ध चित्ती तेची भक्ति श्रेष्ठ पई। आम्ही आहो स्वामी भक्त मिरवू नये लोकात जयासी भक्तीचा दंभ व्यर्थ निष्फळ भक्ति तयाची। दंभे षोडशोपचारे पूजिता परी प्रिय नभेची समर्था भावे पत्र पुष्प अर्पिता समाधान स्वामी ते। जय जयाजी आनंद कंदा जय जयाजी करुणा समुद्रा विष्णु शंकराशिया छंदा कृपा करोनी पुरवावे। इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा सम्मत सदा ऐकोत भाविक भक्त चतुर्दशोध्याय गोड़हा। श्री स्वामी राजार्पणमस्तु चतुर्दशोध्याय समाप्त।
अध्याय 15
श्री गणेशाय नमः। न लगे करणे तीर्थाटन हठ योगादिक साधन वेदाभ्यास शास्त्र ज्ञान मोक्ष साधना कारणे। अंतरी स्वामी भक्ति जरता चारी पुरुषार्थ येति हाता पाप ताप दैन्य वार्ता तेथे काही नुरेची। वर्तत असता संसारी स्वामी पद आठवी अंतरी तयाते या भवसागरी निश्चये तारिती समर्थ। सर्व कामना पुरवोन अंती दाविती सुरभुवन जे नर करिती नामस्मरण ते मुक्तयास देही। मंगळ वेढे ग्रामात रहात असता श्री समर्थ ग्रामवासी जन समस्त वेडा म्हणती तयासी। आपुली भावी प्रख्याती हे नसेची जयाचा चित्ती स्वेच्छे वर्तन करिती काही न जाणती जनवार्ता। कोणासी भाषण न करिती कवणासे गृहा न जाती दुष्टोत्तरे जनताडिती तरी क्रोधन येची। शीतोष्णाची भीती नसेची जांची या चित्ती सदा अरण्यात वसती एकांत स्थळी समर्थ। सुख दुःख समान सदा तृप्त असे मन लोकवस्ती आणि वन दोन्ही जया सारखी परमेश्वर रूपयती ऐसे ज्यांच्या वाटे चित्ती ते करिता स्वामी भक्ती जन हासती तया ते त्यावेळी मंगळ वेढ्यात बसप्पा तेली राहत दारिद्रे पीडिला बहुत दीन स्थिती तयाची बसप्पा व्यवसाय करी पुरे न पडे त्या माझारी अठरा विश्वे दारिद्र घरी पोटा भाकरी मिळेना तो एके दिनी फिरत फिरत सहज वना माझी जात तो देखिले श्री समर्थ दिगंबर यतिराज कंटक शय्या करोन तिये वरी केले शयन ऐसे नवल देखोन लोटांगण घाली तसे अंतरी पटली कूण यति ईश्वरांश पूर्ण म्हणूनी सुखे शयन कंटक शय्ये वरी केले अष्टभावे दाटोनी माथा ठेवी श्रीचरणी म्हणे कृपा कटाक्षे करोनी दासाकडे पहावे स्वामी चरणांचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता कर जोडोनिया स्तविता झाला बहुत प्रकारे सकल ब्रह्मांड नायका कृपा घना भक्त पालका पापताप दैन्यहारका विश्वपते जगद्गुरु पाहुनिया प्रेमळ भक्ती अंतरी संतोषलेयती वरद हस्त ठेविती तात्काळ मस्तकी तयांसे बसप्पांचे श्रीचरणी मन जडले तैपासोनी राहू लागला निशदिनी स्वामी सन्निध आनंदे जिकडे जातील समर्थ तिकडे आपणही जात ऐसे पाहुनी हासत कुटील जनतया ते वेड्याच्या नादी लागला संसार याने सोडिला घरदार विसरला वेडा झाला निश्चये मग बसप्पाची कांता ऐकूनिया ऐशी वार्ता करी तसे आकांता म्हणे घर बुडाले आधीच आम्ही निर्धन परी मोल मजुरी करोन करीत होतो उपजीवन आता काय करावे बसप्पा येता गृहासी दुष्टोत्तरे बोले त्यासी म्हणे सोडिले संसारासी वेड काय लागले परी बसप्पाचे चित्त स्वामी चरणी आसक्त जनापवादा न भीत नसे चाड कोणाची ऐसे लोटले काही दिन काय झाले वर्तमान ते होवोनी सावधान चित्त देवुनी ऐकावे एके दिवशी अरण्यात बसप्पा स्वामी सेवा करीत तव झाली असे रात घोर तम दाटले चित्त जडले श्रीचरणी भीती नसे काही मनी दोन प्रहर होता रजनी समर्थ उठोली चालले पुढे जाता समर्थ बसप्पा मागे चालत प्रवेशले घोर अरण्यात क्रूर श्वापदे ओरडती आधीच रात्र अंधारी वृक्ष दाटले नाना परी मार्ग न दिसे त्या माझारी चरणी रुतती कंटक परी बसप्पाचे चित्ती न वाटे काही भीती स्वामी चरणी जडली वृत्ती देह भान नसेची तो समर्थे केले नवल प्रगट झाले असंख्य व्याल भूभाग व्यापिला सकळ तेजे अग्नी समान पादस्पर्श सर्पा झाला बसप्पा भानावरी आला अपरिमित देखिला सर्प समूह सोही कडे वृक्ष शाखा अवलोकित तो सर्पमय दिसत मागे पुढे पाहात तो दिसत सर्पमय पाहोनिया ऐशी परी भयभीत झाला अंतरी तो तयासी मधुरोत्तरी समर्थ काय बोलले भिऊ नको या समयी जितुके पाहिजे तितुके घेई न करी अनुमान काही दैव तुझे उदेले ऐसे बोलता समर्थ बसप्पा भय सोडुनी त्वरित करी घेवोनी अंगवस्त्र टाकीत एका सर्पावरी गुंडाळोनी सर्पा त्वरित सत्वर उचलोनी घेत तव सर्व सर्प झाले गुप्त तप्त तेजही नष्ट जाहले तेथोनिया परतले सत्वर ग्रामा माजी आले बसप्पा सहित बैसले समर्थ एका देवुणी तेथे आपुले अंगवस्त्र बसप्पा सोडोनी पहात तव त्यात सुवर्ण दिसत सर्पगुप्त जाहला ऐसे नवल देखोनी चकित झाला अंतकरणी माथा ठेवी स्वामी चरणी प्रेमाश्रुनयनी वहाती त्यासी बोलती यतीश्वर घरी जावे त्वा सत्वर सुखे करावा संसार दारा पुत्रा पोषिजे आनंदोनी मानसी बसप्पा गेला गृहासी वर्तमान सांगता कांतेसी तेही अंतरी सुखावे कृपा होता समर्थांची वार्तानुरेची दैन्याची या विषयी ही बसप्पाची गोष्ट साक्ष देतसे असो तो बसप्पा भक्त संसार सुख उपभोगीत रात्रंदीन श्री स्वामी समर्थ मंत्र जपे अत्यादरे पाप ताप आणी दैन्य जानसे दर्शने निरसोन जायते पद रात्रंदीन प्रेमे विष्णु शंकर धाती पुढे कथा सुंदर स्वामी सुताचे चरित्र मन करोनिया स्थिर सादर होवुनी ऐकावे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा सम्मत सदा भाविक परिसोत पंचदशोध्याय गोडहा श्री स्वामी चरणार्पणमस्तु पंचदशोध्याय समाप्त अध्याय सोळावा श्री गणेशाय नमः भक्त जन तारणार्थ यति रूपे श्री दत्त भूवरी प्रगट होत अक्कलकोटी वास केला जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सूत ऐकता त्यांचे चरित्र महादोष जातील प्रसिद्ध मुंबई शहरात हरी भाऊ नामे विख्यात आनंदे होते नांदत निर्वाह करीत नोकरीने कोकण प्रांती राजापूर तालुक्यात इतिया गाव सुंदर हरिभाऊ तेथील राहणार जात मराठे तयांची ते खोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे त्यास गावी तयांचे माता बंधू राहती मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित ते करिता व्यापार त्यात तोटा आला तयासी एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली कानी तेव्हा भाव धरोनी मनी नवसकेला स्वामी ते जरी आठ दिवसात मी होईन कर्ज मुक्त तरी दर्शनाद्वरित अक्कलकोटी येईन यासी सात दिवस झाले काही अनुभवान आले तो नवल एक वर्तले ऐका चित्त देवुनी हरी भाऊ आणि त्यांचे मित्र अफूचा व्यापार करिता त्यात आपणा नुकसान सत्य येईल ऐसे वाटले त्यांनी काढिली एक युक्ती बोलावुनी पंडिता प्रती सर्व वर्तमान त्या सांगती म्हणती काय करावे हे नुकसान भरावयासी द्रव्य नाही आम्हा पासी फिर्याद होता अब्रूसी बट्टाला गेल आमुचा तेव्हा पंडित बोलले मलाही काही कर्ज झाले निघेल माझे दिवाळे यात संशय असेना तुम्ही भावया कर्ज मुक्त यासी करावी युक्ती एक तुमचा होवनी मी मालक लिहून देतो पेढीवरी उभयतासी ते मानले तत्काळ तया परी केले तो नवल एक वर्तले ऐका सादर होवोनी अफूचा भाव वाढला व्यापारात नफा जाहला हे सांगावया पंडिताला मारवाडी आला आनंदे पंडिते ऐकोनी वर्तमान आनंद झाला त्या लागोन हरी भावते भेटोन वृत्त निवेदन मग केले अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रत काळी वास करीत त्यांशी सकृपा ही सत्य कर्ज मुक्त झालो आम्ही नवस केला तयासी जाऊ आता दर्शनासी वार्ता ऐकुनी उभयतासी चमत्कार वाटला ज्यांनी आपुले मनोरथ पूर्ण केले असती सत्य ऐसे जे का समर्थ अक्कलकोटी नांदती तरी अक्कलकोटा प्रति ये तो तुमच्या सांगाती आम्ही पाहुनी या स्वामी मूर्ती जन्म सार्थक करू की गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात समर्थांचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने पाहुनी समर्थांची मूर्ती तल्लीन हरिभाऊची वृत्ती मुख पाहता नयन पाती न लवती तयांची तेव्हा समर्थे तयासी शिवराम मारुती ऐसी नामे दिधली त्रिवर्गासी आणिक मंत्र दिधले पंडिता राम म्हटले गजानना शिवनाम दिधले मारुती हरिभाऊ समटले तीघे केले एक रूप मग समर्थे त्यावेळे त्रिवर्गा जवळ बोलाविले तिघांसी तीन श्लोक दिधले मंत्र म्हणोनी ते ऐका गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्देव परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिधला असे समर्थे तेव्हा तयाचा आनंदाते पारावार नसेची दुसरा मंत्र गजाननाला तया वेळी श्रींनी दिधला तेव्हा तयाचा मनाला आनंद झाला बहुसाळ आकाशात पतितं तोयं यथा गच्छति सागरं सर्वदेव नमस्कारं केशवं प्रति गच्छति संतोषले त्याचे मन मग पंडिता जवळ घेवोन एक मंत्र उपदेशोन केले पावन तयाते इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवः तीनशे रुपये तयांनी आणिले होते मुंबई हुनी त्यांचे काय करावे म्हणोनी विचारिले समर्थाते ऐसा प्रश्न ऐकोनी समर्थ बोलले त्या लागोनी त्यांच्या पादुका बनवोनी येथे आणाव्या सत्वर स्वामी सन्निध काही दीन त्रिवर्ग राहिले आनंदाने हरिभाऊंचे तन मन स्वामी चरणी दृढ जडले काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी उभे राहुनी जोडल्या करी आज्ञा मागती जावया आज्ञा मिळता तयासी आनंदे आले मुंबईसी हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा व्यवहारी वर्तता स्वस्थता नसेची चित्ता गोडन लागती संसार वार्ता चैन नसे क्षण भरी असो पुढे त्रिवर्गांनी चांदीच्या पादुका करवोनी अर्पावया स्वामी चरणी आले अक्कलकोटा ते भक्तजनांचा कैवारी पाहोनिया डोळे भरी माथा ठेविला चरणावरी बहुत अंतरी सुखावले चांदीच्या पादुका आणिल्या त्या श्री चरणी अर्पण केल्या समर्थे आदरे घेतल्या पायी घातल्या त्याच वेळी त्या आत्मलिंग पादुका 14 दिवस पर्यंत देखा पायी वागवी भक्त सखा दिधल्या नाही कोणाते हरिभाऊ एके दिनी समर्था सन्निध येवोनी दर्शन घेवोन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले तो समर्थे त्या प्रति घेवोनी या मांडीवरती वरदहस्त सत्वरगती मस्तकी त्याचे ठेविला म्हणती तू माझा सूत झालासी आता निश्चित परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडोनी, मग छाटी कफली झोळी, समर्थे तयासी दिधली, ती घेवोनी तया वेळी, परिधान केली सत्वर, आत्मलिंग पादुका सत्वरी, देती हरिभावुचे करी, म्हणती जावुनी सागर तिरी, किल्ला बांधोनी रहावे, धरू नको आता लाज, उभार माझा यशध्वज, नको करू अन्य काज, जन भजना लावावे, जावुनी आता सत्वर, लुटवी आपुला संसार, लोभ मोह अणुमात्र, चित्ती तुवान धरावा, आज्ञा ऐकोनिया ऐशी, आनंद झाला मानसी, सत्वर आले मुंबईसी, साधू वेश घेवोनी, सद्गुरुने मस्तकी हस्त, हे विता झाले ज्ञानवंत, धन्य धन्य ते स्वामी सूत, धन्य स्वामी दयाळ, सद्गुरुचा उपदेश होता, तत्काळ गेली भवव्यथा, उपरती झाली चित्ता, षड्विकार निमाले, बहुत गुरु जगी असती, नाना मंत्र उपदेशिती, द्रव्य प्राप्ती स्तव निश्चिती, ढोंग माजविती बहुत, तयांचा उपदेश न फळे, आत्मरूपी मन न वळे, सत्य ज्ञान काही न कळे, मन न चळे प्रपंची, तयासी न म्हणावे गुरु, ते केवळ पोट भरू, भवसागर पैल तीरू, उतरतील ते कैसे, तैसे नभेची समर्थ, जे परमेश्वर साक्षात, मस्तकी ठेविता वरद हस्त, दिव्य ज्ञान शिष्याते, असो हरिभाऊने काय केले, ब्राह्मणासी बोलाविले, संकल्प करोनी ठेविले, तुळसी पत्र घरावरी, हरिभाऊ घर लुटविता, तारा नामे त्याची कांता, ती करी बहुत आकांता, घेत ऊर बडवोनी, म्हणे जोडोनी या कर, लुटविता तुम्ही संसार, हा नभे बरवा विचार, दुःख लागेल भोगावे, आजवरी अब्रूले, दिवस काढिले आपण, परी आता अवलक्षण, आपणा काय आठवले, हासतील सकल जन, धिक्कारतील पिशून, उपास पडता कोण, खावया ते घालीन, अल्पवयी आपणासी, बुद्धी सुचली हे कैसी, त्यागोनिया संसार सुखासी, दुःख डोही का पडता, संसार सुख भोगोन, पुढे येता वृद्धपण, मग करावे मोक्ष साधन, सेवावे वन तपार्थ, आपल्या वडिलांची थोरवी, मना माझी आणावी, त्यांची कीर्ती मळवावी, उचित नसे आपणा, तुम्ही संसार सोडोनी, जाऊनी बसाल जरीवनी, तरी मग सांगा कोणी, मज लागी पोसावे, माझे करिता पाणी ग्रहण, अग्नी ब्राह्मण साक्ष ठेवोन, आपण वाहिली असे आण, स्मरण करावे मानसी, तुम्ही म्हणाल मजसवे, तूही घरदार सोडावे, मज समागमे फिरावे, भिक्षा मागत घरो हरी, तरी संसार सुखासक्त, मी असे जी सत्य सत्य, संसारी मन विरक्त, माझे न होय कदाही, आता जरी आपण, संसार टाकिला लुटोन, हे केले महत्पुण्य, ऐसे कोण म्हणेल, कुटुंबा उपवासी मारावे, सर्वस्व धर्म करावे, यासी काय पुण्य कार्य म्हणावे, पाप उलटे होतसे, विनविते जोडोनी कर, अद्यापि स्वस्थ करा अंतर, आपला हा विचार, सोडोनी द्यावा प्राणप्रिया, ऐशी तियेची उत्तरे, ऐकोनिया स्वामी कुमरे, समाधान बहुत प्रकारे, करी तसे तियेचे, परी तारेच्या चित्तात, षड्रिपू होते जागत, संसाराचे मिथ्यत्व, तिये लागी कळेना, आशा मनीषा भ्रांती आणी, कल्पना वासना या डाकिणी, त्यांनी तिजला झडपोनी, आपणाधीन केलेसे, त्या योगे सद्विचार, तियेसी न सुसे अणुमात्र, धरोनिया दुराग्रह, स्वामी सुता बोधी तसे षड विकार त्यागोनी रतलाजो स्वामी चरणी दृढ़ निश्चय केला मनी संसार त्याग करावा स्त्रियेचा अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र तिये दिघले शुभ्र वस्त्र परिधान करावया आत्मलिंग समर्थे स्वामी सुताते दिघले होते त्या पादुका स्वहस्ते मठा माझी स्थापिला कामाठी पुर्यात त्या समयी मठ स्थापिला असे पाही हरिभाऊ होवूनी गोसावी मठा माझी राहिले धन्य धन्य ते स्वामी सूत गुरुवाज्ञेने झाले विरक्त परिजन त्याते निंदित नाना दोष देवोनी पूर्वजन्मी तप केले त्याचे फळ प्राप्त झाले सद्गुरु चरणी विनटले सर्व फिटले भव दुःख धन्य धन्य स्वामी माऊली सुतावरी कृपा केली त्यांच्या करुणेची सावली विष्णु शंकरावरी असो इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा सम्मत सदा भाविक भक्त परिसोत षोडशोध्याय गोडहा श्री स्वामी राजार्पणमस्तु षोडशोध्याय समाप्त
अध्याय 17
श्री गणेशाय नमः मागील अध्यायी कथा सुंदर प्रख्यात जे मुंबई शहर तेथे येऊनी स्वामी कुमार मठ स्थापिती समर्थांचा षड विकारा जिंकिले संसारा ते त्यागिले रात्रंदिन रत झाले स्वामी भजनी सुखाने स्वात्म सुखी तल्लीन वृत्ती तेणे हरली संस्कृती कवणाची नाही भीती सदा चित्ती आनंद स्वामी नामाचे भजन त्यांची या चरित्राचे कीर्तन त्याहुनी व्यवसाय अन्य स्वामी सूत नेणती संसाराते सोडोन बैसले गोसावी होवोन हे पाहुनी कित्येक जन हासताती तयाते परीत्याचा विषाद चित्ती स्वामी सूत न मानिती अंगी बाणली पूर्ण विरक्ती विषयासक्ती नसेची स्वामी सुताची जननी काकुबाई नामे करोनी तिने हे वृत्त ऐकोनी दुःख केले अनिवार मोहावर्ती सापडले मायावश जे झाले त्यासी प्रपंचा वेगळे गोड काही न लागेची पुत्र वात्सल्ये करोन पाही शोक करीत काकूबाई मुंबईत लवलाही सुता जवळी पातल्या गोसावी निज सुता पाहोनी वक्षस्थळ घेती बडवोनी अंग टाकियले धरणी बहुत आक्रोश मांडिला निज मातेचा शोक पाहोन दुःखी झाले अंतकरण तिये लागी सावरून धरिले सत्वर प्रेमाने तुझा उदरी जन्मास आलो सद्गुरु पायी विनटलो जन्म मरणाते सुकलो मुक्त झालो सहजची धन्य धन्य तुगे जननी मज लागी प्रसवोनी मान्य झाली सत्रिभुवनी काय धन्यता वर्णावी अशा प्रकारे स्वामी सूत मातेचे समाधान करीत मधुर शब्दे समजावीत परमार्थ गोष्टी सांगोनी परी त्याच्या या गोष्टी तियेसी गोड न लागती म्हणे याची भ्रष्टमती खचित असे जाहली यासी पिशाच बाधा झाली किंवा कोणी करणी केली याची सोय पाहिजे पाहिली पंचाक्षरी आणोनी त्या समयी प्रख्यात थोर यशवंत राव भोसेकर जयासी देव मामलेदार सर्व लोक बोलती तयांची घेवोन भेटी विचारावी काही युक्ती ते जरी कृपा करीती तरी होय आरोग्य ऐसा विचार करोनी पोटी दर्शना आल्या उठा उठी सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळापासून सर्वही होवोनी या दीनवदन करीती विनंती कर जोडोन म्हणती सर्वज्ञ आपण उपाय यासी सांगावा ऐकोनिया देव मामलेदार हासोनी देती उत्तर त्यासी पिशाच लागले थोर माझे नी दूर नोहेची ऐसे उत्तर ऐकोनी दुखीत झाली अंतकरणी मगते स्वामी सुताशी जननी अक्कलकोटी ये तसे म्हणे जाने वेडलाविले त्याचीच धरावी पाहुले येणे उपाये आपुले कार्य सत्य होईल असो इकडे स्वामी सूत मुंबई माझी वास्तव्य करीत हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेशे जहाले मठ होता कामाठी पुरात तेथे जागा नव्हती प्रशस्त मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तिणीने निस्सी मजे स्वामी भक्त आनंदे भजनी नाचत कुटील जन त्याते हासत ढोंग अवघे म्हणती हे परी निंदा आणि स्तुती दोन्ही समान जे मानिती श्री चरणावीण आसक्ती अन्य विषयावरी नसे जन निंदा करिता ती अनेक प्रकारे दूषण देती परी शांत चित्ते त्या प्रती उपदेशिती स्वामी सूत जे अहंकारे बुडाले सत्य पथाचरण सुकले निज कार्याते विसरले मोहे पडले भवजाली ऐसे जे का मूढ जन ते भक्ता देती दूषण परी तेणे अंतकरण दुखी तनो हे तयांचे तारा नामे त्यांची कांता तेही त्रास देत स्वामी सुता परी तयांचा चित्ता दुःख खेदन सेची प्रथम मुंबई शहरात शके 1793 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीस स्वामी जयंती केली से कोणे एके समयासी नगर कर नाना जोशी सहज आले मुंबईसी त्यांनी ऐकिले वर्तमान या नगरात सांप्रत स्वामी सूत स्वामी भक्त गोसावी होवुनी रहात महाज्ञानी असती ते एक वार पहावे तयासी इच्छा झाली नानासी मग कोणे एके समयासी मठा माजी पातले पाहुनी स्वामी सुता प्रती आनंदले नाना चित्ती प्रेमानंदे चरण वंदिती स्तवन करीती तयांसे स्वामी सूते तयासी लावीयले स्वामी भक्तीसी धन्य झाले नाना जोशी रंगले भजनी समर्थांचा ऐसे कित्येक सज्जन स्वामी सूते शिष्य करोन वाढविले महात्म्य पूर्ण श्री समर्थ भक्तीचे पुढे जोशी बुवांनी स्वामींची पत्रिका करोनी ती अर्पावया श्रीचरणी अक्कलकोटी पातले पत्रिका श्रीचरणी अर्पिली स्वामी मूर्ती आनंदली समर्थे त्यासी आज्ञा केली नगारा वाजवा म्हणोनी नगारा वाजविता जोशी हासू आले समर्थासी पाहोनिया स्वभक्तासी परमानंद जाहला अक्कलकोटी स्वामी सूत श्री सन्निध भजन करीत कीर्तनी आनंदे नाचत लोकलज्जा सोडोनी लोकापवादासे मानी भय तो भक्ती करील काय प्रेमानंद चित्तानो हे भजनी मन लागेना त्रिविध जन नानारिती निंदा स्तुती करिताती खेदानंद मानिता चित्ती चित्त वृत्ती द्विधा होय असो अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सूत आनंदे छेली खेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रकट होत विजय सिंग नामे भक्त गोट्या खेळत त्यासवे ऐसे स्वामी सुताचे मत परी दिसे आधार रहित सत्यासत्य जाणती समर्थ आपण तेथे अज्ञानी स्वामी सूत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष जन लाविले भजनास कीर्ती ध्वज उभारिला मना माझी धरुनी कामना कोणी येताची दर्शना त्यासी समर्थ करिती आज्ञा सुताकडे जावयाची स्वामी सूतही त्याप्रती मनातील खूण सांगती ऐकोनी जन चकित होती वर्णिती ख्याती सुताची एकदा सहज स्वामी सूत अक्कलकोटी दर्शना येत तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे राणीची ये आज्ञे वाचोनी दर्शन नोहे कोणा लागोनी ऐसे वर्तमान ऐकोनी खिन्न मनी स्वामी सूत स्वामी दर्शन घेतया वीण तो न सेवी उदकान ऐसे दिवस झाले तीन निराहार राहिला मगवाड्या समोर जावोन आरंभिले प्रेमळ भजन जे करुण रसे भरले पूर्ण ऐकिले आतून राणीने हा समर्थांचा निस्सीम भक्त आनंदे भजनी नाचत समर्थ दर्शनाची धरीत दृढ इच्छा अंतरी सेवकासी म्हणे सत्वरी तुम्ही जाऊनी या अवसरी त्या साधूते मंदिरी प्रार्थोनिया आणावे ऐसी राणीची आज्ञा होता सेवक धावले तत्वता प्रार्थोनिया स्वामी सूता मंदिरा माझी आणिले पाहोनिया समर्थासी उल्हास सुताचे मानसी धावोनिया वेगेसी मिठी चरणी घातली सद्गदित अंतकरणी चरण क्षाळिले नयनाश्रुनी देह भान गेला विसरोनी स्वामी पदी सुखावला बाळ सुकले मातेसी ते भेटले बहुत दिवसी मगतयाचा आनंदासी पारावार नसेची निज सुताते पाहोनी आनंदले समर्थमनी कर फिरविला मुखावरुनी हस्ती धरुनी उठविले अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवे करी परी समर्थांची प्रीती खरी स्वामी सुतावरी होती त्यात होते जे दुर्जन ते सुताचा उत्कर्ष पाहोन दूषित होय त्यांचे मन द्वेष पूर्ण करिताती काही उपाय करोन फिरवोन समर्थांचे मन स्वामी सुतावरचे प्रेम कमी करू पाहताती स्वामी सूत रात्रंदीन समर्थान पुढे करती भजन पायी खडावा घालोन प्रेम रंगे नासती एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात स्वामी सूत भजन करीत पायी खडावा घालोन ऐशी वेळ साधोनी समर्था सांगितले दुर्जनी स्वामी सुताची हे करणी योग्य नसे सर्वथा बैसला असता आपण पायी खडावा घालोन हा नाचतो काय म्हणून आपुला अपमान करावया परकी आणि निज सूत समान लेखिती जे सत्य जे सर्वासी अलिप्त श्रेष्ठ कनिष्ठ कोण त्याते आता खडावा काढोनी मग नाचावे त्वा भजनी ऐशी आज्ञा सुता लागोनी केली समर्थे त्यावेळी तोच उठले कित्येक जण खडावा घेतल्या काढोन स्वामी सुताचा अपमान केला ऐशा प्रकारे पाहोनिया ऐशी परी खिन्न झाला सुत अंतरी काळ जात बोचली सुरी अपमान दुःखे दुखावला मरणाहुनी परम कठीण दुःख देतसे अपमान उतरले सुताचे वदन निस्तेज झाले सत्वर तयासे होते जे वैरी ते आनंदले अंतरी म्हणती मोडली खोडबरी अभिमान उतरला असो मग स्वामी सूत ते स्थळ सोडोनी त्वरित नगरा बाहेर येत मार्ग धरीत मुंबईचा अपमान दुःखे दुखावला अंतरी बहु खिन्न झाला परतोनी नाही आला जन्मवरी अक्कलकोटी स्वाभिमानी जो नर त्याचे दुखविता अंतर ते दुःख जन्मभर त्याच्या मनी जास तसे त्या दुःखे उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामी कुमर दुःख करी दिवस रात्र चैन नसे क्षण भरी तोची रोग लागला शेवटी आजारी पडला ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थाते स्वामी सुताची जननी रहा तसे त्या स्थानी तिने हे वर्तमान ऐकोनी विनवीत समर्थाते म्हणे कृपा करोनिया सुताते आणावे या ठाया कृपा दृष्टी पाहोनिया आरोग्यतया करावे मग समर्थे त्या अवसरी मुंबईस पाठविले सेवे करी म्हणती सुताते सत्वरी मज सन्निध आणावे परी सुत त्या सांगाती आला नाही अक्कलकोटी अपमान दुःख त्यासे पोटी रात्रंदी नसलतसे सेवे करी परतोनी आले समर्थाते वृत्त कथिले आणखी दुसरे पाठविले त्यांची गती तीच झाली मग सांगती समर्थ त्यासी घालोनी पेटीत घेवोनी यावे त्वरित कोणी तरी जावोनी तथापि स्वामी सूत पाही अक्कलकोटी आला नाही दिवसेन दिवस देही क्षीण होत चालला शेवटी बोलले समर्थ आता जरी न ये सत्य तरी तोफ भरुनी यथार्थ ठेविली ती उडवू की याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामी सूता परी तो न आला अक्कलकोटा जीवित परवान केली आजार वाढला विशेष श्रावण शुद्ध प्रतिपदेस केला असे कैलासवास सर्व लोक हळहळती त्या समयी मुंबईत तयाचे जे शिष्य होत त्यासी झाले दुःख अमित शोक सागरी बुडाले अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करिती विचित्र करणी बैसले स्नान करोनी परिगंध न लाविती भोजनाते न उठती धरणीवरी आंग टाकिती कोणा संगे न बोलती रुदन करिती क्षणोक्षणी इतुक्या माजी सत्वर मुंबई हुनी आली तार श्रुत झाला समाचार स्वामी सूत गत झाला उदासीनता त्या दिवशी आली सर्व नगरासी चैन न पडे काकुबाईंसी पुसती समर्था क्षणोक्षणी मग काकुबाईने सत्वर जवळ केले मुंबापूर तेथे समजला समाचार परत्र पावला आत्मज निज पुत्र मरण वार्ता ऐकुनी करिती आकांता तो दुःखद समय वर्णिता दुःख अंतरी होतसे असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाही परतोनी आल्या पाही बोलल्या काय समर्थाते सुत आपला भक्त असोन अकाली पावला कामरण मग स्मरती जे हे चरण त्यांचे तारण होय कैसे समर्थ बोलले तियेसी उल्लंघिले आमुचा आज्ञेसी संधी सापडली काळासी ओढुनी बळेची मगनेला पुत्र शोके करोन दुःख करी रात्रंदीन समर्थ तियेचे समाधान परोपरी करिता ती नरजन्मा येवुनी सत्य भक्ती केली एकनिष्ठ केले जन्माचे सार्थक परमपदा पावले उंच नीच भगवंती नसे काही निश्चिती ज्याची असेल जैसी भक्ती श्रेष्ठ कनिष्ठ तेणेची धन्य धन्य स्वामी कुमर उतरला भवौदधी दुस्तर ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी ऐसा प्रश्न एके अवसरी पुसती सेवे करी समर्थाते ते कथा रसाळ अत्यंत वर्णिली पुढील अध्यायात श्रोते होवुनी सावध चित्त अवधान द्यावे कथेसी जय जय श्री भक्तपाला जय जयाजी परम मंगला विष्णु शंकराची विमला कीर्ती पसरो सर्वत्र इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा सम्मत भाविक भक्त परिसोत सप्तदशोध्याय गोडहा श्री भगवत चरणार्पणमस्तु सप्तदशोध्याय समाप्त अध्याय 18 श्री गणेशाय नमः। स्वामी सुताचा गादीवरी कोण नेमावा अधिकारी, ऐसा प्रश्न सेवे करी करिता ती समर्थाते। तेव्हा बोलले समर्थ सेवे करी असती सांप्रत, परी एक ही मजला तात योग्य कोणी दिसेना। जेव्हा येईल आमुचा मानसी त्या समयी मोर पाखरासी, अधिकारी नेमू गादिसी चिंता तुम्ही न करावी। मोर पाखरा समर्थ म्हणती वेळो वेळा, रात्रंदिन तोची चाळा मोठ मोठाने ओरडती। आमुची पाऱ्याची वीट जतन करावी नीट, वारंवार म्हणती समर्थ काकूबाई लागोनी। लपवनी ठेविले विटेसी ती दिली पाहिजे आम्हासी, याचा अर्थ कवणासी स्पष्ट काही कळेना। असो स्वामी सुताचा भ्राता कोकणात राहत होता, स्वामी सूत मृत्यू पावता वर्तमान कळले त्या। तो केवळ अज्ञान दादा तयाचे अभिधान, त्याचे शरीरी असमाधान वृष होत चालला। काकूबाईने तयासी आणविले आपणापासी, एके दिवशी समर्थासी दादा प्रती दाखविले। बाळ चालले वाळोनी यासी अमृत दृष्टीने पाहोनी, निरोगी करावे जी स्वामी बाई विनवी समर्थाते। समर्थ बोलले बाईसी चार वेळा जेवू घालयासी, आरोग्य होईल बाळासी चिंता मानसी करू नको। त्याप्रमाणे बाई करिता दादासी झाली आरोग्यता, समर्थांची कृपा होता रोग कोठे राहील। केजगाव मोगलाईत तेथे नाना साहेब भक्त, त्यांनी बांधिला श्रींचा मठ द्रव्य बहुत खर्चिले। श्रींची आज्ञा घेऊनी सत्य पादुका स्थापाव्या मठात, या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थांचे। ते म्हणती काकुबाईसी पादुका स्थापन करायासी, तुम्ही पाठवा दादासी समागमे आमुचा। बाई म्हणे तो अज्ञान तशात शरीरी असमाधान, त्याची काळजी घेईल कोण सत्य सांगा मज लागी। परी आज्ञा देतील समर्थ तरी पाठवीन मी सत्य, मग समर्थान जवळी येत घेवो निया दादासी। समर्थे वृत्त ऐकोन म्हणती द्यावे पाठवून, बाळ जरी आहे अज्ञ तरी सांभाळू तयासी। काकूबाई बहुत प्रकारे समर्था सांगे मधुरोत्तरे, दादासी पाठविणे नाही बरे वर जावे आपण सर्वाते। समर्थ तियेसी बोलले त्यात तुमसे काय गेले, आम्हासी दिसेल जे भले तेच आम्ही करू की। शेवटी मंडळी सांगाती दादासी पाठविले केजे प्रती, पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतोनी। पुढे सेवे कर्यान सांगाती त्यासी मुंबईस पाठविती, ब्रह्मचार्यासी आज्ञा करीती यासी स्थापा गादीवरी। ब्रह्मचारी बुवा जवळी दादासी नेत मंडळी, जी समर्थे आज्ञा केली ती सांगितली तत्काळ। दादासी करुणी गोसावी मुंबईची गादी चालवावी, स्वामी सुताची यास द्यावी कफनी झोळी निशाण। ब्रह्मचारी दादासी उपदेशिती दिवस निशी, गोसावी होवनी गादीसी चालवावे आपण। दादा जरी अज्ञान होता तरी ऐशा गोष्टी करिता, नकार म्हणेची सर्वथा न रुचे चित्ता त्याशिया। या परी ब्रह्मचार्यांनी पाहिली खटपट करोनी, शेवटी दादासी मुंबई हुनी अक्कलकोटा पाठविले। दादास घेवुनी सत्वरी श्री सन्निध आले टाळ करी, तेव्हा दादा घेवोनी तुंबरी भजन करीत आनंदे। समर्थे ऐशा समयासी आज्ञा के मी भुजंगासी घेवुनी माझा पादुकासी मस्तकी ठेव दादाचा मोर्चेल आणुनी सत्वरी धरा म्हणती त्यावरी आज्ञे प्रमाणे सेवे करी करिता ती तैसेच श्रींच्या पादुका शिरी पडता उपरती झाली त्याच्या चित्ता हृदयी प्रगटली ज्ञान सविता अज्ञान गेले लयाते दादा भजनी रंगला देह भानही विसरला स्वस्वरूपी लीन झाला सर्व पळाला अहम भाव धन्य गुरुचे महिमान पादुका स्पर्शे करोन जहाले तत्काळ ब्रह्मज्ञान काय धन्यता वर्णावी असो दादाची पाहुनी वृत्ती काकुबाई दचकली चित्ती म्हणे समर्थे दादा प्रती वेळ कशी तलाविले ती म्हणे जी समर्था आपण हे काय करिता दादाची या शिरी ठेविता पादुका काय म्हणोनी समर्थ बोलले तीयेसी जे बरे वाटेल आम्हासी तेची करूया समयासी व्यर्थ बडबड करू नको काकूबाई बोले वचन एकासी गोसावी बनवोन टाकिला आपण मारून इतुकेची पुरे झाले ऐकोन ऐशा वचनाला समर्थासी क्रोध आला घाला म्हणती बाईला होड्या माझी सत्वर काकूबाईने आकांत करुणी मांडिला अनर्थ नाना अपशब्द बोलत भाळ पिती तस्व हस्ते परी समर्थे त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही दादासी बनविले गोसावी कफनी झोळी अर्पिली दुसरे दिवशी दादासी समर्थ पाठविती भिक्षेसी ते पाहुनी काकूबाईसी दुःख झाले अपार लोळे समर्थांच्या चरणावरी करुणा भाकी पदर पसरी विनवी तसे नाना परी शोक करी अपार समर्थासी हासू आले अधिकची कौतुक मांडिले दादासी जवळ बोलाविले काय सांगितले तयासी अनसुया तुझी माता तिजपाशी भिक्षा माग आता अवश्य म्हणोनी तत्वता जननी जवळी पातला ऐसे बाईने पाहोनी क्रोधाविष्ट अंतकरणी म्हणे तुझी हे करणी लोकापवादा कारण भिक्षान्न आपण सेवावे हे नभेची जाण बरवे साळे अवघे सोडावे संसारी भावे सुखाने ऐकोनी मातेची उक्ती दादा तिज प्रती बोलती ऐहिक सुखे तुच्छ गमती माते आज पासोनी पुत्राचे ऐकोन वचन उदास झाले तिचे मन असो दादा गोसावी होवोन स्वामी भजनी रंगले काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापुरी स्वामी सुताच्या गादीवरी बसोनी संस्था चालविली ते दादा बुवा सांप्रती मुंबई माझी वास्तव्य करीती काकूबाई अक्कलकोटी वसताती आनंदे कलियुगी दिवसेंदिवस वाढेल स्वामी महिमा विशेष ऐसे बोलले स्वामी दास येथे विश्वास धरावा दोघा बंधूंचे ऐसे वृत्त वर्णिले असे संकलित केला नाही विस्तार येथ सार मात्र घेतले जैसे श्रेष्ठ स्वामी सूत तैसेची दादा बुवा सत्य भूवरी जगदोद्धारार्थ विष्णु शंकर अवतरले इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा सम्मत सदा प्रेमळ परिसोत अष्टदशोध्याय गोडहा श्री स्वामी राजार्पणमस्तु अष्टदशोध्याय समाप्त
अध्याय 19
श्री गणेशाय नमः एकाग्रचित्ते करिता श्रवण तेणे होय दिव्य ज्ञान त्या ज्ञाने परमार्थ साधन पंथ सुलभ होतसे सच्चरित्रे श्रवण करिता पद्मानंद होय चित्ता ओळखूये सत्या सत्यता परमार्थ प्रपंचाची या नर देहा ये वो न काय करावे आपण जेणे होईल सुगम दुस्तर हा भव पंथ जासी वाणी ती भले सज्जन जा मार्गी गेले सर्व दुख मुक्त झाले तो पंथ धरावा बोलणे असो हे आता वर्णु पुढे स्वामी चरिता अत्यादरे श्रवण करिता सर्वार्थ पाविजे निश्चये प्रसिद्ध आळंदी क्षेत्री नामे नृसिंह सरस्वती जयाची सर्वत्र ख्याती अजरामर राहिली कृष्णा तटाकी क्षेत्रे पवित्र ती देखिली त्यांनी समस्त नाना योगाभ्यासी बहुत महासाधु देखिले करावे हठ योग साधन ऐसी इच्छा बहुत दीन नाना स्थाने फिरोन शोध करीती गुरुचा जपी तपी संन्यासी देखिले अनेक तापसी जे सदा अरण्यवासी योगाभ्यासी बैसले एक सूर्य मंडळ विलोकिती एक पंचाग्नी साधन करीती एक वायु भक्षिताती मौन धरिती किती एक एक झाले दिगंबर एकी केला ऊर्ध्वकर एक घालिती नमस्कार एक ध्यानस्थ वैसले एक आश्रमी राहोन शिष्या सांगती गुह्य ज्ञान एक करिती तीर्थाटन एक पूजनी बैसले ऐसे असंख्य देखिले ज्ञान तयांचे पाहिले कित्येकांचे चरण धरिले परी गेले व्यर्थची हठयोग परम कठीण कैसा करावा साध्य आपण या विषयी पूर्ण ज्ञान कोणी तया ते सांगेना एके समयी अक्कल कोटी स्वामी दर्शनेच्छा धरुनी पोटी आले नृसिंह सरस्वती महिमा श्रींचा ऐकोनी नृसिंह सरस्वती दर्शनासी येती कळले समर्थासी जाणिले त्यांच्या हृदगतासी अंतरामाजी आधीच सन्मुख पाहोनी तयाला आज्ञा चक्र भेदांतला एक श्लोक सत्वर म्हटला श्रवणी पडला तयांचा श्लोक ऐकता तेथेची समाधी लागली साची स्मृती न राहिली देहाची ब्रह्मरंध्री प्राणवायू आश्चर्य करीती सकळ असो झालिया काही वेळ समाधी उतरोनी तत्काळ नृसिंह सरस्वती धावले स्वामी पदांबुजावरी मस्तक ठेविले झडकरी सद्गदित झाले अंतरी हर्षपोटी न समावे उठोनिया करिती सुती धन्य धन्य हे यती मूर्ती केवळ परमेश्वर असती रूप घेती मानवाचे मी आज कित्येक दिवस हठयोग साधन करायास केले बहुत सायास परी सर्व व्यर्थ गेले स्वामी कृपा आज झाली तेने माझी इच्छा पुरली चिंता सकल दूर झाली कार्य भाग साधला असो नृसिंह सरस्वती आळंदी क्षेत्री परतो न येती तेथेची वास्तव्य करीती सिद्धी प्रसन्न जयाला बहुत धर्म कृत्य केली दूर दूर कीर्ती गेली काही दिवशी एके वेळी अक्कल कोटी पातले घेतले समर्थांचे दर्शन उभे राहिले करजोडोन झाले बहुत समाधान गुरुमूर्ती पाहोनिया पाहोनी नृसिंह सरस्वतीसी समर्थ बोलले त्या समयासी लोकी धन्यता पावलासी वार योषिता पाळोनी तियेसी द्यावे सोडोनी तरीच श्रेष्ठत्व पावसी जनी मग सहजची सुरभुवनी अंती जासी सुखाने ऐकोनी समर्थांची वाणी आश्चर्य वाटले सकलामनी नृसिंह सरस्वती स्वामी असोनी विपरीत केली करतील परी अंतरीची खूण यती
ती तत्काळ जाणून पाहो लागले अधोवदन शब्द एकन बोलवे सिद्धी करोनी प्रसन्न वाढविले आपुले महिमान तेची वार योषिते समान अर्थ स्वामी वचनाचा असो तेव्हा पासोनी सिद्धी दिधली सोडोनी येवोनी राहिले स्वस्थानी धर्म कृत्ये बहु केली यशवंतराव भोसेकर नामे देव मामलेदार त्यासी ही ज्ञान साचार समर्थ कृपेने जहाले ऐसे सच्चिष्य अनेक श्री कृपेने ज्ञानी विशेष जानी ओळखिले आत्मरूप महिमा त्यांचा न वर्णवे वासुदेव फडके ब्राह्मण थोर जाची प्रसिद्धी सर्वत्र इंग्रजी अमलात अनिवार होवुनी बंड केले जाने समर्थांची कृपा होता इच्छित कार्य साधेल तत्वता ऐसे वाटले त्यासे चित्ता दर्शनाते पातला करी नग्न तलवार घेवोन आला श्रीं समोर घालोन साष्टांग नमस्कार मना माजी प्रार्थित स्वकार्य चिंतोनी अंतरी खड्ग दिधले श्रींचा करी म्हणे मजवरी कृपा जरी तरी खड्ग हाती देतील जावोनी बैसला दूर श्रींनी जाणिले अंतर त्याचे पाहोनी कर्म घोर राजद्रोह मानसी लगबगे उठली स्वारी सत्वर आली बाहेरी तरवडाचे झाडावरी तलवार दिली टाकोनी वासुदेव राव पाहोनी खिन्न झाला अंतकरणी समर्थाते आपुली करणी नावडे सर्वथा म्हणतसे कार्य आपण योजिले ते शेवटा न जाय भले ऐसे समर्थे दर्शविले म्हणूनी न दिले खड्ग करी परी तो अभिमानी पुरुष खड्ग घेवोनी तैसेच आला परत स्वस्थानास झेंडा उभारिला बंडाचा त्यात त्यासी यश न आले सर्व हेतु निष्फळ झाले शेवटी पारिपत्य भोगले कष्ट गेले व्यर्थची असो स्वामींचे भक्त तात्या भोसले विख्यात राहती अक्कलकोटात राजा श्रित सरदार काही कारण जहाले संसारी मनवितले मग प्रपंचाते सोडिले भक्त झाले स्वामींचे माया पाश तोडोनी दृढ झाले स्वामी चरणी भजन पूजन निशीदिनी करिता ती आनंदे अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी यमदूत दिसती दृष्टीसी मृत्यू समय पातला पाहोनिया विपरीत परी श्री चरण धरिले झडकरी उभा राहिला काळ दूरी नवल परी जहानी दीनवदन होवोनी दृढ घातली मिठी चरणी तात्या करिती विनवणी मरण माझे चुकवावे ते पाहोनी श्री समर्थ कृतांताची काय सांगत हा असे माझा भक्त आयुष्य याचे न सरले पैल तो वृषभ दिसत त्याचा आज असे अंत त्यासी न्यावे त्वात्वरीत स्पर्शया ते करू नको ऐसे समर्थ बोलले तोची नवल वर्तले तत्काळ वृषभाचे प्राण गेले धरणी पडले कलेवर जनपाहोनी आश्चर्य करीती धन्यता थोर वर्णिताती बैला प्रति दिधली मुक्ती मरण चुकले तात्यांचे ऐशा लीला असंख्य वर्णू जाता वाढेल ग्रंथ हे स्वामी चरित्र सारामृत चरित्र सार मात्र येथे जयाची लीला अगम्य ध्याती जाते निगमागम सुरनर वर्णिताती गुण अनादि सिद्ध परमात्मा नाना रूपे नटोनी स्वेच्छे विचरे जो याजनी भक्ता सन्मार्ग दाखवोनी भवसागरी तारित त्या परमात्म्याचा अवतार श्री स्वामी यती दिगंबर प्रकट झाले धरणीवर जगदुद्धारा कारणे त्यांची पदसेवा निशीदिनी करोमि तत्पर सदा भजनी विष्णु शंकरासे मनी हे चीवसो सदैव। इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा सम्मत सदा परिसोत प्रेमळ भक्त एकोणवीशोध्याय गोढहा। श्री स्वामी राजार्पणमस्तु। एकोणवीशोध्याय समाप्त। अध्याय विसावा। श्री गणेशाय नमः। जय जयाजी करुणा करा, जय जयाजी यतिवरा, भक्त जन संताप हरा, सर्वेश्वरा गुरुराया। लीला वेशधारी दत्ता, सर्वसाक्षी अनंता, विमल रूपा गुरुनाथा, परब्रह्म सनातना। तुझे चरित्र अगाध, केवी वर्णूमी मती मंद, परिघेतला असे छंद, पूर्ण केला पाहिजे। तुझा गुणांचे वर्णन करिता भागे सहस्त्र वदन, निगमागमांसही जाण नसे पार लागला। तुझे वर्णावया चरित्र तुझ सम कवी पाहिजे, तरी अल्पमतीने अत्यल्प गुणानुवाद कान गावे। वर्णिता समर्थांचे गुण नाना दोष होती दहन, सांगता ऐकता पावन वक्ता श्रोता दोघे ही। अक्कल कोटी वास केला, जना दाविल्या अनंत लीला, उद्धरिले कैक पाप्याला। अद्भुत चरित्र स्वामींचे, असो कोणे एके दिवशी, इच्छा धरोनी मानसी, गृहस्थ एक दर्शनासी, समर्थांचा पातला। करोनी या श्रींची स्तुती, माथा ठेविला चरणांवरती, तेव्हा समर्थ त्याते वदती, हास्य वदने करोनी। फकीराते देई खाना, एणे पुरतील सर्व कामना, पक्वाने करोनी नाना, यथेच्छ भोजन देई दे। गृहस्थे आज्ञा म्हणोन केली नाना पक्वाने, फकीर बोलाविले पाच जण, जेवू घातले तयाते। फकीर तृप्त होवो निजाती, उच्छिष्ट उरले पात्रावरती, तेव्हा समर्थ आज्ञापिती, गृहस्थाते सत्वर। शेष अन्न करी ग्रहण, तुझे मनोरथ होतील पूर्ण, परित्या गृहस्थाचे मन, साशंक झाले ते धवा। म्हणे यवन याती अपवित्र, त्यांचे कैसे घेवू उच्छिष्ट, याती मध्ये पावेन कष्ट, कळता स्वजना गोष्ट हे। आला मनी ऐसा विचार, तो समर्थास कळला सत्वर, म्हणती हा अभावी कनर, कल्पना चित्ती याचिया। इतक्या माझी साहजिक, कोणी भ्रमिष्ट गृहस्थ एक, येवो न स्वामी सन्मुख, स्वस्थ उभा राहिला। दारिद्रे ग्रस्त झाला म्हणून, भ्रमिष्ट फिरे रात्रंदीन, द्रव्य मेळवाया साधन, त्याजवळी नसे परी। त्यासी देखो न समर्थ, म्हणती हे उच्छिष्ट घेत्वरीत, तो निशंक मनात पात्रावरी बैसला। त्यासी बोलले समर्थ, तू मुंबापुरी जाई त्वरित, सफल होतील मनोरथ, द्रव्य प्राप्ती होईल। स्वामी वचनी भाव धरिला, तत्काळ मुंबईस आला, उगाच भटको लागला, द्रव्य मिळेल म्हणोनी। प्रभात समयी एके दिवशी, गृहस्थ निघाला फिरायासी, येऊन एका घरापासी, स्वस्थ उभा राहिला। तो घरातून एक वृद्ध बाई, दार उघडून घाई घाई, बाहेर येवो निया पाही, गृहस्थ पडला दृष्टीसी। तिने बोलाविले त्याला, आसनावरी बैसविला, 10,000च्या दिथल्या नोटा आणून सत्वर। गृहस्थ मनी आनंदला, बाई ते आशीर्वाद दिधला, द्रव्य लाभ होता आला, शुद्धीवरी सत्वर। समर्थांचे वचन सत्य, गृहस्था आली प्रचित, वारंवार स्तुती करीत, स्तोत्रगात स्वामींचे समर्थांची लीला विचित्र केवी वदू शके मी पामर जावर्णिता थोर थोर श्रमित झाले कविराज कोणी दाता नृपवर दान कराया भांडार मोकळे करी परी शक्त्यनुसार याचक नेती बांधोनी षड्रस अन्नाचे ढीग पडले शुधीत जन तेथे आले त्यांनी त्यातून भक्षिले क्षुधा शांत होई तो स्वामी चरित्र भांडारातून रत्ने घेतली निवडोन प्रेमादरे माळ करोन श्रोतयांचे कंठी घातली श्री स्वामी चरण सरोजी विष्णु भ्रमर घाली रुंजी अत्यादरे चरण पूजी शंकर स्तोत्र गातसे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा सम्मत सदा ऐकोत भाविक भक्त विंशोध्याय गोडहा श्री स्वामी राजार्पणमस्तु विंशोध्याय समाप्त
अध्याय एकविसावा
श्री गणेशाय नमः निर्मिली सुंदर देव मंदिरे चौक बैठका नाना प्रकारे कळस ठेवल्यावरी सारे पूर्ण झाले म्हणती त्या स्वामी चरित्र सारामृत झाले 20 अध्याय पर्यंत करोनी माझे मुख निमित्त वदले श्री स्वामी राज आता कळसाध्याय 21 कृपा करोनी वदवावा हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्त जनावा कारणे संपवावा अवतार आता ऐसे मना माझी येता जड देह त्यागोनी तत्वता गेले स्वस्थाली यतिराज शके 1800 पूर्ण संवत्सर तो बहुधान्य मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार दिवस गेला 3 प्रहर चतुर्थ प्रहराचा अवसर चित्त करोनी एकाग्र निमग्न झाले निज रूपी षट्चक्राते भेदोन ब्रह्मरंध्रा छेदून आत्मज्योत निघाली पूर्ण हृदया मधुनी ते धवा जवळ होते सेवे करी त्यांच्या दुःख झाले अंतरी शोक करीती नाना परी तो वर्णिला न जाय अक्कलकोटींचे जनसमस्त दुःखे करून आक्रंदत तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाढेल समुद्रसा असो स्वामींच्या अनंत लीला जना सन्मार्ग दाविला उद्धरिले जडमूढाला तो महिमा कोण वर्णी कोकणात समुद्र तिरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी पालशेत ग्रामा माझारी जन्म माझा झालासे श्रेष्ठ चित्त पावन ज्ञातीत उपनाम असे थोरात बळवंत पार्वती सूत नाम माझे विष्णू असे तेथेची बाळपण गेले आता कोपरलीस येणे केले उपशिक्षक पद मिळाले विद्यालयी सांप्रत वाणी मारवाडी श्रेष्ठ नाम जानसे शंकर शेट त्यासी स्नेह झाला निकट आश्रय दाते ते माझे त्यांची स्वामी चरणी भक्ती भावार्थे पूजन करीती दिवसा उपजली चित्ती स्वामी चरित्र श्रवणाची ते मजला सांगितले मी स्वामी गुणानुवाद गाईले हे स्वामी चरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प शब्द सोपे व्यावहारिक भाषा प्रत्येक अध्याय लहानसा आबाल वृद्धा समजे असा लघु ग्रंथ रचिला हा प्रथमाध्यायी मंगलाचरण कार्य सिद्ध्यर्थ देवतास्तवन आधार स्वामी चरित्रास कोण हेची कथन केले से श्री गुरु करदळी वनातुनी आले स्वामी रूपे प्रगटले भूवरी प्रख्यात झाले हे कथन द्वितीयाध्यायी तारावया भक्तजनाला अक्कलकोटी प्रवेश केला तेथीचा महिमा वर्णिला तृतीयाध्यायी निश्चये स्वामींचा करावया छळ आले 2 संन्यासी खल तेची वृत्त सकल चवथा माझी वर्णिले मल्हार राव राजा बडोद्यासी त्यानेल्या वया स्वामींसी पाठविले कारभार्यासी पाचव्यात ते कथा यशवंतराव सरदार त्यासी दाविला चमत्कार तयाचे वृत्त समग्र सहाव्यात वर्णिले विष्णू बुवा ब्रह्मचारी त्यांची स्वामी चरणांवरी भक्ती जडली कोणे प्रकारी ते सातव्यात सांगितले शंकर नामे एक गृहस्थ होता ब्रह्म संबंधे ग्रस्त त्यासी केले दुःख मुक्त आठव्यात ते कथा खर्चोनिया द्रव्य बहुत त्यांनी बांधिला सुंदर मठ ते वर्णन समस्त नवव्यात केले से चिदंबर दीक्षिताचे वृत्त वर्णिले दशमाध्यायात ते ऐकता पुनीत श्रोते होती सत्यची अकरावा आणि बारावा तैसाची अध्याय तेरावा बाळपाचा इतिहास बरवा त्या माझी निरूपिला भक्तिमार्ग निरूपण संकलित केले वर्णन तो सवदावा अध्याय पूर्ण सत्तारक भाविका बसप्पा तेली सद्भक्त तो कैसा झाला भाग्यवंत त्याची कथा गोड बहुत पंधराव्यात वर्णिली हरी भाऊ मराठे गृहस्थ कैसे झाले स्वामी भक्त सोळा सतरा यात निश्चित वृत्त त्यांचे वर्णिले स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू त्याची लागला भजन छंदू जो दादा बुवा प्रसिद्धू अठराव्यात वृत्त त्यांचे वासुदेव फडक्याची गोष्ट आणि तात्याचे वृत्त वर्णिले एकोणविसाव्यात सारांश रूपे सत्यपई एक गृहस्थ निर्धन त्यासी आले भाग्यपूर्ण तेची केले वर्णन विसाव्यात निर्धारे स्वामी समाधिस्त झाले एक विसाव्यात वर्णिले ग्रंथ प्रयोजन कवी वृत्त निवेदिले पूर्ण केले स्वामी चरित्र शके अठराशे एकोणवीस वसंत ऋतु चैत्र मास गुरुवार वद्य त्रयोदशीस पूर्ण केला ग्रंथ हा बळवंत नामे माझा पिता पार्वती माता पतिव्रता वंदोनी त्या उभयता ग्रंथ समाप्त केला से स्वामींनी दिधला यावर जो भावे वाचील हे चरित्र त्यासी आयुरारोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय त्याची वाढो विमल कीर्ती मुखी वसो सरस्वती भवसागर तरोन अंती मोक्ष पद मिळो त्या आंगी सर्वदा विनय वसो वृथाभिमान तो नसो सर्व विद्यासार गवसो भक्त श्रेष्ठा लागुनी ज्या कारणे ग्रंथ रचिला जी ही प्रसिद्धी स आणिला त्यासी रक्षावे दयाळा कृपाघना समर्था मी केवळ मती मंद परिभावे घेतला छंद कृपाळू तू सच्चिदानंद पूर्ण केला दयाळुवा दोन्ही कर जोडोनी आता हेची विनवणी ग्रंथ संरक्षका लागोनी सुखी ठेवी दयाळा आता ज्ञानी वाचक असती त्यास करू एक विनंती मी केवळ हीनमती कवित्व करू नेणेची परी माझी ही आर्ष उत्तरे वाचावी ऐकावी आदरे उबग न मानावा चतुरे स्वामी चरित्र म्हणोनी जय जयाजी परमानंदा वैकुंठवासी श्री गोविंदा भक्त तारका आनंद कंदा अनामातीता अभेदा अरिमर्दना सर्वेशा विश्वंभरा अविनाशा पुराण पुरुषा अनंतवेशा भवपाशा सोडवी जय जयाजी कमलासना कमलावरा कमलनयना विधिताता कमलवदना हृदय कमली वसावे मच्छकूर्म वराह जाण नृसिंह आणि वामन परशुराम दशरथ नंदन कृष्ण बौद्ध कलंकी तू स्वामी चरित्र सुंदर उद्यान त्यातील कुसुमे वेसून सुंदर माळा करोन आला घेवोन विष्णू कवी आपुल्या कंठी तत्काळ घालोनी चरणी ठेविना भाळ स प्रसदोदित याचा प्रतिपाळ करावा बाळ आपुले। इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा सम्मत सदा परिसोत भाविक भक्त एक विंशोध्याय गोड़हा। श्री स्वामी चरणार्पणमस्तु शुभम भवतु। इति श्री स्वामी चरित्र सारामृत समाप्त।